Priya Bandhu ani Bhaginino, Namo Buddhaya, Jai Bhim! Mi Tora Tora Marathi it nahi. Mala Marathi it nahi. So, dear brothers and sisters, we're continuing with our exploration of Buddhism and science.
बंधू आणि भगिनींनो, आपलं जे बौद्ध धर्म आणि विज्ञान आहे या गोष्टीचं विश्लेषण जे आपण सुरुवात केलेली आहे त्याचं आपण त्याचं सातत्य ठेवूया.
And we're looking really at what is most important to us.
आणि आपण हे बघण्याचा प्रयत्न करत आहोत की आपल्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे.
What really is the most important thing for us to know?
सगळ्यात महत्वाची अशी कोणती बाब आहे जी आपण जाणून घेतली पाहिजे.
You know, there's so much that we could know.
अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपण जाणून घेऊ शकतो.
There's so much we do know.
अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला माहिती आहेत.
But do we really know the thing that is most significant to us?
परंतु खरंच जी गोष्ट आपल्यासाठी सर्वात महत्वपूर्ण आहे ती खरंच आपल्याला माहित आहे का?
Do we really know what brings us happiness?
कोणती गोष्ट आपल्यासाठी आनंद आणते सुख आणते ही गोष्ट खरंच आपल्याला माहित आहे का?
Do we really know what brings the world happiness?
आपल्याला हे माहिती आहे का की जगासाठी कोणती गोष्ट सुख आणते?
That's surely the most important thing for us to understand.
आणि निश्चितच ही फार महत्वपूर्ण गोष्ट आहे जी आपण समजून घेतली पाहिजे.
How do we overcome suffering?
आपण दुःखावर मात कशी करायची?
Suffering, well, is painful.
खरं तर दुःख यातनामय असतं.
We want to get rid of it.
आणि आपल्याला त्याच्यावर मात करायची इच्छा असते.
Not just for us, but for all humanity.
नुसतंच आपलं दुःखावर मात करण्याची इच्छा नसते तर संपूर्ण मानवजातीच्या दुःखावर मात करण्याची इच्छा असते.
Happiness is happy.
खरं तर सुख किंवा आनंद हा आनंददायी असतो.
We want to be happy.
आपल्याला आनंदी व्हावंसं वाटतं.
We want to be satisfied. We want to be at peace.
आपल्याला समाधानी व्हावंसं वाटतं. आपल्याला शांती असावीशी वाटतंय.
So what brings happiness?
मग आनंद किंवा सुख कशामुळे निर्माण होतं?
What gets rid of suffering?
दुःखावर कशामुळे मात करता येते?
This is really the knowledge we need.
आणि हेच ते ज्ञान आहे ज्याची आपल्याला आवश्यकता आहे.
And it's this knowledge that we're discussing in these lectures.
आणि ह्या प्रवचनांमध्ये ह्याच ज्ञानाविषयी आपण चर्चा करत आहोत.
This is the science that we're looking at.
हे ते विज्ञान आहे ज्याला आपण पाहण्याचा प्रयत्न करत आहोत.
We're looking at the science of our minds.
आपण आपल्या मनाच्या विज्ञानाला पाहण्याचा प्रयत्न करत आहोत.
We're looking at the science of happiness.
आणि सुखाचं जे विज्ञान आहे त्याच्याकडे आपण बघतो आहोत.
This is the science that Dr. Babasaheb Ambedkar brought back to India in 1956.
तर हे असं विज्ञान आहे ज्याला बाबासाहेबांनी 1956 मध्ये पुन्हा भारतात आणलं.
We saw yesterday that he chose the Buddha Dhamma because it was in tune with science.
आणि काल आपण हे पाहण्याचा प्रयत्न केला की त्यांनी बुद्ध धर्माची यासाठी निवड केली कारण बौद्ध धर्म विज्ञानाशी सुसंगत आहे त्याच्याशी जुळवून घेणारा आहे.
The Buddha Dhamma is based on the principle of conditioned arising.
बौद्ध धर्म संस्कारित्यावर गोष्टी निर्माण होतात परिस्थितीमुळे गोष्टी निर्माण होतात या तत्वांवर आधारित आहे.
The Buddha Dhamma says that there are no gods who determine our lives.
बौद्ध धर्म हे सांगतो की आपलं जीवन निश्चित करणारा कुठलाही देव नाहीये.
The Buddha Dhamma says it's not just chance that makes us grow or suffer.
आणि त्याचबरोबर बौद्ध धर्म हे पण सांगतो की हे काही भाग्याच्या हातात नाही की आपल्याला दुःख व्हावं किंवा आपला विकास व्हावा.
It's a matter of conditions that bring that suffering, that growth about.
तर जो काही विकास आहे किंवा दुःख जे काही दुःख निर्माण होतं तो खरं तर संस्कारितेच्या परिस्थितीतून निर्माण होणाऱ्या गोष्टीवर अवलंबून आहे.
Can I ask the photographers please to just sit down because it distracts the audience?
तर फोटोग्राफरनी कृपया बसावं.
I want you to listen to the Dhamma.
तर मला इच्छा आहे की तुम्ही धम्म ऐकावा.
It doesn't matter whether you have a photograph tomorrow. What matters is whether you hear the Dhamma.
तर उद्या फोटो येईल की नाही याच्यापेक्षा तुम्ही खरंच धम्म ऐकताय की नाही हे जास्त महत्वाचं आहे.
It's the Dhamma that's going to save your life.
धम्म तुमचं जीवन वाचवणार आहे.
It's not a photograph.
तर फोटो तुमचं जीवन वाचवणार नाही.
So we want to hear the Dhamma.
तर आम्हाला धम्म ऐकायचा आहे.
So I'm sorry photographers, we can't oblige you tonight.
तर मला माफ करा फोटोग्राफर खरं तर.
But yes, we want to hear the Dhamma because it tells us what we really need to know.
Sorry.
we need to hear the Dhamma because it tells us what we really need to know.
तर आपल्याला धम्म ऐकण्याची गरज आहे कारण कोणती गोष्ट खरच आपण ऐकली पाहिजे ती बाब धम्म आपल्याला शिकवतो.
And it tells us the science of happiness.
आणि एक प्रकारे तो सुखाचं विज्ञान आपल्याला सांगतो.
So we saw yesterday that the Buddha taught that everything arises in dependence on conditions.
तर काल आपण हे पाहण्याचा प्रयत्न केला की बुद्धाने हे शिकवलंय की प्रत्येक गोष्ट संस्कारितेवर आधारित निर्माण होते.
You know all the conditions that got you here tonight.
तर तुम्हाला हे माहिती आहे की कोणत्या सगळ्या परिस्थितीमुळे तुम्ही आज इथपर्यंत येऊन पोहोचू शकला आहात.
Maybe many difficulties you had to overcome to get here on time.
कदाचित इथे वेळेवर येण्यासाठी अनेक अडचणीतून तुम्हाला जावं लागलं असेल.
Bombay traffic.
मुंबईची वाहतूक.
You had to overcome that condition of Bombay traffic.
तर मुंबईच्या वाहतुकीची जी संस्कारिता आहे परिस्थिती आहे त्याच्यावर तुम्हाला मात करावी लागली असेल.
Many other things you had to overcome to get you here.
तर इथे येईपर्यंत अनेक अशा गोष्टी आहेत ज्याच्यावर तुम्हाला मात करावी लागली असणार आहे.
But you created those conditions and here we are together.
परंतु त्या सगळ्या परिस्थिती तुम्ही निर्माण केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळेच आपण सर्वजण इथे आहोत.
Everything's like that.
आणि प्रत्येक गोष्ट बिलकुल यासारखीच असते.
Everything from that mosquito that bit me yesterday.
तर अगदी काल मला जो चावलेला मच्छर होता त्याच्यापासून सगळ्याच गोष्टीत अशा असतात.
Or the star in the sky.
किंवा आकाशात असलेला तो तारा आहे.
No, it's a plane, an aeroplane.
तर आता तिथे एरोप्लेन आहे खरं तर.
Everything arises in dependence on conditions.
तर प्रत्येक गोष्ट जी आहे अशा प्रकारच्या परिस्थितीवर संस्कारितेमुळे निर्माण होते आधारित.
The moon. It's conditioned.
तर हा जो चंद्र आहे तो सुद्धा संस्कारित आहे.
यू नो दोज ग्रेट माउंटेन्स द हिमालयस.
जो सगळ्यात मोठा पर्वत आहे हिमालय तो सुद्धा.
दे अराइज इन डिपेंडेंस ऑन कंडिशन्स.
त्याची सुद्धा निर्मिती जी आहे ती अशा प्रकारच्या परिस्थितीवर संस्कारितेवर आधारित निर्माण होते.
इंडिया इज गोइंग नॉर्थ.
भारत जो आहे थोडासा उत्तरेकडे सरकत आहे.
सेंट्रल एशिया इज स्टेइंग स्टील.
मध्य एशिया जो आहे तो जिथे आहे तिथेच आहे.
वेअर दे मीट Up come the Himalayas.
आणि जिथे ते एकत्र येतात तिथे खरं तर हिमालय निर्माण होतो.
स्लोली स्लोली दे गोइंग अप अँड अप अँड अप.
आणि हे दोन्ही हळूहळू काय होत आहेत तर हळूहळू वरवर जात आहे.
वन डे गो डाऊन अँड डाऊन अँड डाऊन.
आणि एक दिवस ते खाली खाली जातील.
दिस इज द नेचर ऑफ ऑल थिंग्स.
तर प्रत्येक गोष्टीचा हाच एक स्वभाव आहे.
इट्स द नेचर ऑफ मी.
हा माझा स्वभाव आहे.
It's the nature of Yashosagar.
हा यशो सागरांचा स्वभाव आहे.
He's come into existence.
ते अस्तित्वात आलेले आहे.
He will pass away.
आणि एक दिवस ते निघून जातील.
Hopefully after my talk.
कदाचित माझ्या प्रवचनानंतर कायमचा.
Everything's like that.
प्रत्येक गोष्ट त्याच्या सारखीच आहे.
I don't know what he says sometimes in Marathi. I have to check. He's very very naughty. Laughter arises in dependence on his jokes.
तर तुमचं हास्य सुद्धा त्याने केलेल्या विनोदातून निर्माण झालेलं आहे.
So yes, the Buddha taught everything is conditioned.
बुद्ध म्हणतात की प्रत्येक गोष्ट अशा प्रकारे संस्कारित आहे.
This is why Baba Sahib chose the Buddha Dhamma.
आणि याच कारणास्तव बाबासाहेबांनी बौद्ध धर्म निवडला.
Because if we can study those conditions, we can see what brings things about.
जर खरच ह्या संस्कारितेचा ह्या परिस्थितीचा आपण अभ्यास करू शकलो तर आपल्याला हे लक्षात येईल की गोष्टी काय निर्माण होतात.
यु नो Let's take a chapati.
आता चपातीची गोष्ट घेऊया आपण.
I once made a chapati.
एकदा मी चपाती बनवण्याचा प्रयत्न केला.
It looked like a map of Australia.
तर ती माझी चपाती ऑस्ट्रेलियाच्या नकाशासारखी झाली.
But I tried.
तर मी एकदा प्रयत्न केला होता.
A chapati arises in dependence on conditions.
चपाती सुद्धा अनेक वेगवेगळ्या परिस्थितीवर संस्कारितेमुळे निर्माण होते.
Let's see if I can remember those conditions.
तर आता मी त्या परिस्थिती आठवू शकतो का हे लक्षात घेऊया.
There's atta.
तर तिथे पीठ असतं.
बरोबर. There's pani.
त्यानंतर पाणी असतं.
There's oil. In Maharashtra there's oil.
तर महाराष्ट्रात तेल असतं.
In UP no oil.
उत्तर प्रदेशात काही तेल वापरत नाही.
यु सी आय नो द सायन्स ऑफ चपातीज.
तर तुम्हाला माहिती आहे की आता चपातीचं विज्ञान मला माहिती आहे.
आय एम अ चपाती प्रोफेसर.
तर मी आता चपातीचा प्रोफेसर आहे.
So you mix it all up together, salt, pepper, I don't know.
तर याच्यामध्ये मग तुम्ही मीठ टाकता, काळी मिरी टाकत नाही तुम्ही.
यु नीड इट.
आणि त्याला एकत्र करता.
यु नीड इट.
आणि तुम्ही त्याला काय म्हणतात त्याला त्या नाही नाही मळता. यस यस.
Then you get one of those rolling pins.
Belan.
Belan? You get one of those rolling pins.
तर लाटणं जे आहे त्याने तुम्ही त्याला गोल करता.
You make it flat.
आणि त्याला असं सपाट करता.
Then you put it on the chapati pan.
आणि जो तवा आहे त्याच्यावर तुम्ही टाकता.
There's a chapati.
आणि त्यानंतर चपाती तयार होते.
Those are the conditions in dependence on which a chapati arises.
तर ह्या त्या सगळ्या परिस्थिती आहेत ज्याच्या असण्याने चपाती निर्माण झाली.
And then of course when the chapati is eaten, it disappears.
आणि जेव्हा चपाती खाल्ली जाते तेव्हा ती अदृश्य होते.
This everything is like that.
प्रत्येक गोष्ट या सारखीच आहे.
We just need to know the conditions if we want to bring something about.
एखादी गोष्ट निर्माण करायची असेल तर त्याच्यासाठीची परिस्थिती संस्कारिता आपल्याला जाणून घेण्याची गरज आहे.
If you want an aeroplane to fly, you need to know the conditions in dependence on which it flies.
जर तुम्हाला विमानाला उडवायचं असेल तर ते विमान कोणत्या परिस्थितीवर उडू शकतं हे तुम्हाला जाणून घेण्याची गरज आहे.
If you want to make a bridge, you need to know the conditions in dependence on which a bridge arises.
जर तुम्हाला पूल बनवायचा असेल तर निश्चितच त्या संवर परिस्थिती तुम्हाला जाणून घेण्याची गरज आहे ज्याच्यातून पुलाची निर्मिती होते.
If you want to amplify sound, you have to know the conditions on which amplified sound arises.
तर तुम्हाला ह्या साऊंडच्या माध्यमातून ध्वनी क्षेपणाच्या माध्यमातून जर आवाज लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर कोणत्या परिस्थितीवर तो निर्माण होता हे लक्षात घेणं गरजेचं आहे.
नो मायक्रोफोन नो साऊंड. बरोबर.
माईक नसेल तर आवाज पण नसेल.
एव्हरीथिंग अराइजेस लाइक दॅट.
प्रत्येक गोष्ट यासारखीच निर्माण होते.
वी कॅन स्टडी दोज कंडिशन्स अँड देन वी कॅन कंट्रोल देम टू सम एक्सटेंट.
आणि जर आपण त्या परिस्थितींचा अभ्यास केला तर काही अंशापर्यंत ह्या परिस्थितीवर आपण नियंत्रण करू शकतो.
दिस इज द प्रिन्सिपल ऑफ सायन्स.
आणि यालाच विज्ञानाचं तत्व म्हटलेलं आहे.
वी एक्झामिन द कंडिशन्स विच प्रोड्यूस समथिंग.
आपण त्या सर्व परिस्थितींचं निरीक्षण करतो ज्या परिस्थिती काही ना काही निर्माण करतात.
Then we can see the laws which govern the arising of certain things.
आणि एखादी विशिष्ट गोष्ट निर्माण झाल्यानंतर त्या गोष्टीचं नियमन नियंत्रण कशामुळे होतं त्या नियमांना सुद्धा आपण बघण्याचा प्रयत्न करतो.
Well, for instance, you know, a plant feeds on sunlight.
जसं आपल्याला माहिती आहे की हे जे वनस्पती आहेत त्या सूर्यप्रकाशावर जगतात.
Well, that's dependent on the law of photosynthesis.
तर हा photosynthesis?
Photosynthesis.
It's a technical word. काय मराठीत अर्थ होतो?
Technical word.
हा हे प्रकाश संश्लेषण जे आहे त्याच्यावरती आधारित गोष्ट आहे.
That biologists have determined how that works.
आणि एक प्रकारे जीवशास्त्राने ह्याला ठरवून टाकलेलं आहे की हे कशा स्वरूपात काम करेल.
Then we can grow better plants.
जेणेकरून अधिक चांगल्या दर्जाची वनस्पती आपण निर्माण करू शकू.
So when we study phenomenon, we can see the conditions in dependence on which they arise. This is science.
Yes. जेव्हा आपण अशा प्रकारे घटनांचा अभ्यास करू तेव्हा त्या घटना कशावर आधारित निर्माण झालेल्या आहेत हे आपल्याला समजू शकतात.
But there are aspects of conditioning that are not much studied in modern science yet.
परंतु ह्या संस्कारितेचे असे काही घटक आहेत की आधुनिक विज्ञानाने सुद्धा त्याचा अजून चांगला अभ्यास केलेला नाहीये.
We've seen yesterday that modern science understands quite a lot about the body.
काल आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की आजचं आधुनिक विज्ञान जे आहे आपल्या शरीराबरोबर अधिक काही जाणतं.
But it doesn't know so much about what brings happiness.
परंतु ह्या विज्ञानाला सुख कशातून येतं या गोष्टीबद्दल अधिक काही माहित नाही.
It doesn't know anything at all yet about how Buddhas arise.
आणि त्या विज्ञानाला आतापर्यंत तरी हे अजिबातच माहित नाही की बुद्ध कसे निर्माण होतात.
So it's these laws that I'm going to be speaking about tonight and tomorrow night.
तर आजच्या संध्याकाळी आणि उद्याच्या संध्याकाळी ह्या त्या नियमांबद्दल मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे.
So yesterday I mentioned that we can think of all the laws that govern conditioned arising under five headings.
तर संस्कारित अस्तित्वातून जे काही निर्माण होतं त्या सगळ्या गोष्टींना ज्याच्यामुळे नियमन होतं ज्या गोष्टींचं त्याला आपण पाच मुख्य मथळ्यामध्ये विभाजित करू शकतो.
फर्स्ट ऑफ ऑल वी कॅन सी दिस ऋतू नियम. ऋतू नियम
पहिली गोष्ट आहे. ऋतू नियम
Babasaheb talks about this in the Buddha and his Dhamma.
Babasaheb ni ya vishayi bhagwan buddha ani tacha dhamma madhe bollela ahe.
So really broadly that's the laws of physics and chemistry.
Eka avistrut arthane jar pahila tar ha he je ha jo niyam ahe to tumcha rasayan shastrashi ani jeev shastrashi sambandhit ahe.
You saw that's the law that keeps my
shastrashi sorry
that's the law that keeps my body standing on the ground.
तर हा तो नियम आहे ज्याच्यामुळे माझ्या शरीराला ह्या जमिनीवर तो सरळ उभं करतो.
देन दिस बीज नियम.
त्यानंतर बीज नियम आहे.
दॅट्स द लॉज ऑफ बायोलॉजी ऑर बॉटनी.
आणि हा जो नियम आहे तो एक प्रकारे वनस्पती शास्त्राचा आणि जीवशास्त्राचा विषय आहे.
That's all the laws that govern my body as a living organism.
तर हे संपूर्ण जो नियम आहे तो माझ्या शरीराला एक प्रकारे जिवंत अशा प्रकारचं जैविकता ज्याला म्हणूया त्या स्वरूपात कार्य करायला मदत करतं.
Then there's मनोनियम.
आणि त्यानंतर मनोनियम आहे.
Well, of course, the word mano in modern Indian languages means mind in general.
तर आजच्या आधुनिक भाषेमध्ये मनोनियम म्हणजे सर्वसाधारण जे मन आहे ते.
But in Pali, mano here means the mind simply as a mechanism.
परंतु पालीमध्ये इथे जे मनोनियमाचा अर्थ आहे तो म्हणजे मन एका यंत्र ज्या प्रमाणे ते कार्य करतं ते.
It means the perceptual mechanisms.
तर जे ते ग्रहण करण्याची त्याची जी क्षमता आहे त्याची जी यंत्रणा आहे त्याच्या स्वरूपात.
The ear translates sound into audible sound.
तर कान काय करतं तर त्या ध्वनीला अशा प्रकारे त्याला परिवर्तित करण्याचा प्रयत्न करतं जेणेकरून त्याला आपण ऐकू शकू.
There's just vibrations in the air which my ear translates into a sound that I perceive.
तर काही कंपन आहेत माझं कान त्याला ग्रहण करतो आणि अशा प्रकारे माझ्या समोर ते आणण्याचा प्रयत्न करतो ज्याला ध्वनी म्हटलं जातं.
And we have that in common with all living creatures.
आणि ही सगळ्या जिवंत जे प्राणी आहेत त्यांच्या संबंधित ही अशीच गोष्ट असते.
मनोनियम also covers the instincts.
आणि मनोनियमामध्ये आपल्या ज्या अंतप्रेरणा असतात उत्स्फूर्तता जी असते त्याचा पण सहभाग असतो.
यु नो दॅट सम ॲनिमल्स हॅव अमेझिंग इन्स्टिंक्ट्स.
काही प्राण्यांमध्ये अशा प्रकारची फार अद्भुत अशी अंतप्रेरणा असते.
आय लिव्ह इन द UK.
मी UK मध्ये राहतो.
अँड वेअर आय लिव्ह देयर्स अन ओल्ड बार्न.
बार्न
ओल्ड गोडाऊन.
तर मी जिथे राहतो तिथे एक जुनं गोडाऊन आहे.
अँड इन दॅट ओल्ड गोडाऊन सर्टन बर्ड्स नेस्ट एव्हरी इयर.
तर त्या गोडाऊन मध्ये एका विशिष्ट प्रकारच्या पक्षी नेहमीच घरटी घालतात.
दे कॉल्ड स्वॉलोज.
आणि त्या पक्ष्यांना स्वॉलोज म्हटलं जातं.
व्हेरी ब्युटिफुल बर्ड इट जस्ट सोअर्स इन द स्काय.
तर हा फार सुंदर असा पक्षी आहे जो आकाशामध्ये भरारी घेतो.
सो इन द स्प्रिंग इन मार्च एप्रिल दे अराइव्ह इन इंग्लंड.
तर मार्च एप्रिलच्या स्प्रिंग मध्ये तो इंग्लंडमध्ये येत असतो.
They have their babies. They have they lay their eggs and their chicks come.
आणि तिथे ते आल्यानंतर अंडी घालतात आणि त्याच्यातून मग पक्षी बाहेर येतात.
Then in September they fly away.
परंतु सप्टेंबर मध्ये ते पुन्हा परत जातात.
They go right the other side of the world.
जगाच्या अगदी पलीकडच्या टोकाला ते जातात.
They fly down to South Africa.
ते साऊथ आफ्रिकेला जातात.
It's something like 12,000 kilometers, I think.
जवळपास 12,000 किलोमीटर पर्यंत ते जातात.
They fly all that way.
अगदी पूर्णपणे पलीकडे ते जातात.
Then the next year they come back again.
आणि पुढच्या वर्षी पुन्हा ते परत येतात.
And they come back to the same place.
आणि पुन्हा ते त्या एकाच ठिकाणी येतात.
How do they do it?
ते हे कसं करू शकतात?
We don't know.
आपल्याला हे माहित नाही.
No GPS system.
तर GPS नावाची कुठली सिस्टीम नाही तपासण्याची.
No mobile phone. I'm lost. I don't know where I am. Please, how do I get there?
तर मोबाईल फोन पण नाही की मी आता हरवलेलो आहे तिथं कसं पोहोचू.
नो मॅप.
कुठल्याही प्रकारचा नकाशा नाही.
दिस जस्ट एन इन्स्टिंक्ट दॅट टेक्स देम देयर.
केवळ अंतप्रेरणा आहे ती उत्स्फूर्तता आहे जी त्याला तिथपर्यंत घेऊन जाते.
यू कुड से दे डोंट नो वेअर दे आर गोइंग.
असं पण म्हणू शकता की त्यांना माहित नाही की ते कुठे चाललेले आहेत.
दे जस्ट गो.
ते केवळ जातात.
And you get some amazing phenomenon of that kind.
तर अशा प्रकारच्या अनेक विशेष लक्षणं तुम्हाला पाहायला मिळू शकतात.
That's all मनोनियम.
आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते मनोनियम आहे.
We've also got मनोनियम governing up our experience.
आपल्या अनुभवाचं नियंत्रण सुद्धा अशा प्रकारच्या मनोनियमाने होत असतं.
You shine a bright light in my eye and I'll blink.
जर तुम्ही तेजस्वी प्रकाश माझ्या डोळ्यांमध्ये टाकला तर मी डोळे मिचकावेल.
If you make a loud noise behind me, I'll jump.
जर माझ्या मागे जर तुम्ही जोरात टाळी वाजवली तर मी दचकेल.
These are all instincts that we have to protect ourselves.
तर आपल्या सुरक्षितेसाठी ह्या सगळ्या अंतप्रेरणा आहेत ज्याच्यामुळे आपण सुरक्षित स्वतःला करतो.
Well, all of this is studied by modern science.
आणि ह्या सगळ्या गोष्टींचा आजच्या आधुनिक जगा विज्ञानाने अभ्यास केलेला आहे.
You could say that modern science is very, very good on ऋतुनियम, बीजनियम आणि मनोनियम.
तुम्ही असं पण म्हणू शकता की आधुनिक विज्ञान ऋतुनियम, बीजनियम आणि मनोनियमावर फार चांगला आहे.
But the Buddha says there's two more niyamas.
परंतु बुद्ध असं म्हणतात की आणखीन पुढे दोन नियम आहेत.
There's karma niyama.
कर्म नियम आहे.
And there's dhamma niyama.
आणि धर्म नियम आहे.
Karma niyama is the laws that govern our happiness and unhappiness.
खरतर कर्म नियम अशा प्रकारचा नियम आहे जो आपल्या सुखाचं आणि दुःखाचं नियमन करतो नियंत्रण करतो
and dharma niyama is the laws that make buddhas
आणि धम्म नियम असा नियम आहे की जो बुद्धांची निर्मिती करतो
so tonight we're really concerned with karma niyama
आजच्या संध्याकाळी केवळ आपला संबंध कर्म नियमाशी आहे
this really affects us very very strongly
आणि ह्याचा आपल्यावर खरच खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होतो
we do need to understand these laws
आपल्याला खरच या नियमांना समजून घेणं गरजेचं आहे
this is the science we really need
हेच ते विज्ञान आहे जे आपल्याला गरजेचं आहे आवश्यक आहे
this is why baba saheb chose the buddha dhamma
आणि याच कारणास्तव बाबा साहेबांनी बुद्ध धर्माची निवड केली
it investigates the reasons for our happiness and unhappiness
तर आपल्या दुःखासाठी आणि सुखाचं जे काही कारण आहे त्याचा बुद्ध धर्म शोध घेतो
so what is karma
मग कर्म काय आहे
well karma of course is karma
कर्म निश्चितच कर्म आहे
but how does it work how does it affect us
तर हे कसं काम करतं कसा परिणाम करतं
well brothers and sisters you're all sitting there
बंधू आणि भगिनींनो तुम्ही सगळे जण तिथे बसलेले आहात
you're awake
तुम्ही प्रत्येक जण जागे आहात
yeah i think you are awake
तर मला वाटतं की तुम्ही खरच जागे आहात
i can't check on everybody but you all look as if you're awake to me
तर प्रत्येकालाच काय मी बघू शकत नाही परंतु असं दिसतंय की सगळे जागे आहात
you can see me
तुम्ही मला बघू शकता
you're aware of me and of course of yashasagar too
तुम्ही माझ्याबद्दल आणि यशसागरांबद्दल जागृत आहात
and well we are awake too
आणि मी आम्ही सुद्धा जागे आहोत
we are aware of you
आम्ही तुमच्याबद्दल जागृत आहोत
but how do you feel
पण हे जागृत जे असणं आहे कसं वाटतंय
what's your mind like right now
आता तुमचं मन कसं आहे
maybe you had to rush here
कदाचित तुम्हाला इथे येण्यासाठी बरीच घाई करावी लागली असेल
मेबी युअर माइंड इज क्वाइट अनसेटल्ड
तुमचं मन बरंच अस्थिर असेल
मेबी समथिंग हॅपन्ड दॅट हॅज डिस्टर्ब्ड यू
कदाचित असं काहीतरी घडलं असेल ज्याच्यामुळे तुम्ही विचलित असाल
मेबी यू समथिंग ऑन युअर माइंड
कदाचित काही गोष्ट तुमच्या मनामध्ये असेल
मेबी you're not even able to concentrate properly
कदाचित अगदी एकाग्र होणं तुम्हाला शक्य होत नसेल
on the other hand maybe you're feeling very happy very positive
किंवा दुसऱ्या बाजूला असं पण असेल की तुम्ही फार आनंदी आणि सकारात्मक असाल
मेबी यू आर एन्जॉईंग व्हॉट वी आर टॉकिंग अबाउट
आणि कदाचित जे काही मी बोलतो आहे त्याचा तुम्ही आनंद घेत असाल
मेबी यू आर फाइंडिंग इट व्हेरी इल्युमिनेटिंग
कदाचित ते फार तेजस्वी असं तुम्हाला वाटत असेल
सो डिफरंट पीपल आर गोइंग टू हॅव व्हेरी डिफरंट एक्सपीरियन्सेस
तर वेगळ्या लोकांना वेगळ्या प्रकारचा अनुभव येऊ शकतो
यू कुड इवन से दॅट एव्हरी वन ऑफ यू sees the world quite differently
तुम्ही असं पण म्हणू शकता की तुमच्यापैकी प्रत्येक जण जगाला वेगवेगळ्या पद्धतीने पाहतो
each one of you right now has a slightly different mind
आता तुम्ही प्रत्येक जणाकडे थोडंसं इतरांपेक्षा वेगळं असं मन आहे
so why
का
why is your mind like it is right now
तर आता जसं मन तुमचं आहे ते आता तसं का आहे
well we've already seen there are two conventional explanations
तर याची जी पारंपारिक उत्तर आहे ती आपण कालच पाहिलेली आहे
one explanation is your mind is as it's now because of god
तर पहिलं विश्लेषण याचं आहे की तुमचं मन आता जसं आहे तसं यासाठी आहे कारण देवामुळे
that's what some people would say
तर काही लोक निश्चित असंच उत्तर देतील
some will say that your mind is as it is now just by chance
तर काही लोक असं म्हणतील की आज जसं तुमचं मन आहे ते यासाठी तसं आहे कारण ते भाग्यामुळे
but the buddha says that your mind is as it is now because of your past actions
परंतु बुद्ध असं म्हणतात की आता जे तुमचं मन आहे ते तसं असण्याचं कारण तुमचे भूतकाळातील कर्म आहेत मागचे कर्म आहेत
in the previous days you've been acting
मागच्या काही दिवसांमध्ये तुम्ही काही कृती करत होता
यू बीन डुईंग थिंग्स विथ युअर बॉडी
तुमच्या शरीराने काही कृती करत होता
यू बीन सेइंग थिंग्स विथ युअर व्हॉइस
तुमच्या आवाजाने तुम्ही काहीतरी बोलत होता
यू बीन थिंकिंग यू बीन फीलिंग
तुम्ही विचार करत होता काही ना काही भावना तुम्हाला वाटत होत्या
ऑल ऑफ दॅट has created the mind you're experiencing now
ani ha sagalya goshtine ata je man tumhi anubhavtay te nirman kelela ahe
let's say today you're in your office
asa udaharan giva ki aaj tumhi tumcha karyalayat ahat
and your boss annoyed you
ani boss ne ek prakare tumhala raag anlela ahe
boss is sometimes annoy
boss kadhi kadhi asha prakarcha raag antat
maybe quite often they annoy
ha kadhi kadhi asha prakarchi chid nishitas te antat
and well you got angry
आणि तुम्ही त्यांच्यावर रागवता
well that anger will have affected your mind right now.
आणि तो जो राग आहे तो राग आता सुद्धा तुमच्या मनावर परिणाम करतो.
Something of the echo of that will be in your mind.
त्याचा काही ना काही प्रतिध्वनी आताही तुमच्या मनावर असेल.
You know when you have a gong, you hit the gong.
जेव्हा तुमच्याकडे गोंग असते, घंटी असते, तेव्हा तुम्ही त्या घंटीला वाजवता.
So there's the hitting of the gong.
जणू काही त्या गोंगला तुम्ही मारता.
And then there's an echo that comes from the gong.
आणि त्या गोंग मधून मग एक प्रतिध्वनी निर्माण होतो.
So it's as if your action is echoing in your mind.
जणू काही तुमची कृती तुमच्या मनामध्ये अशा प्रकारे प्रतिध्वनित होते.
You could even say the echo is your mind now.
तुम्ही असं पण म्हणू शकता की ते जे कंपन आहे तेच तुमचं मन आता आहे.
Or perhaps on the other hand you gave somebody a gift today.
कदाचित असं पण झालं असेल की एखाद्याला तुम्ही काहीतरी भेट दिली असेल आज भेटवस्तू.
Perhaps today you saw a friend and you were generous to them.
कदाचित आज तुम्ही एखाद्या मित्राला भेटला असाल आणि त्याच्याशी तुम्ही दानवृत्तीने वागला असाल.
And well, that will be echoing in your mind as well.
आणि ती गोष्ट सुद्धा तुमच्या मनामध्ये प्रतिध्वनित होत असेल, तिचं कंपन असेल.
Whatever good you've done, whatever bad you've done, that will be echoing in your mind.
जे काही तुम्ही चांगलं केलेलं असेल, जे काही तुम्ही वाईट केलेलं असेल, त्या सगळ्या गोष्टींचं तुमच्या मनामध्ये कंपन असेल, प्रतिध्वनी असेल.
That will be affecting the way your mind is now.
आणि आता जशा प्रकारचं मन तुमचं आहे त्याच्यावर त्या सगळ्या गोष्टींचा परिणाम होईल.
This is something you can examine. You can subject it to science. Scientific exploration.
तर ही अशी गोष्ट आहे की जिचं तुम्ही निरीक्षण करू शकता. हा असा विषय आहे की ज्याचं वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण निरीक्षण करू शकतो.
Sometimes you feel down.
कधी कधी तुम्हाला दबल्यासारखं खचल्यासारखं वाटतं.
Maybe you feel like your mind is a bit dark.
कधी कधी तुम्हाला असं वाटतं की जणू काही तुमचं मन अंधकारमय आहे.
You can see how that came about.
आणि अशा प्रकारे अंधकारमय मन कसं झालेलं आहे ते तुम्ही बघू शकता.
Not from what happened outside you, but from what happened inside you.
तर बाहेर काय घडलं त्याच्याकडे न पाहता तुमच्या आतमध्ये काय घडलंय त्याला बघून.
Certain thoughts came in your mind.
काही विशिष्ट प्रकारचे विचार तुमच्या मनामध्ये येतात.
Certain feelings came.
काही विशिष्ट विचार तुमच्या मनामध्ये आले.
इव्हन सर्टन इमेजेस केम इन टू युअर माइंड.
कधी कधी काही प्रतिमा पण तुमच्या मनामध्ये आल्या.
अँड दोज हॅव इन्फ्लुएन्स्ड हाऊ यू आर नाऊ.
आणि त्याचा परिणाम आता तुम्ही जसे आहात त्याच्यावर आहे.
आय थिंक सम ऑफ यू विल हॅव डन मेडिटेशन.
तुमच्यापैकी काही लोकांनी ध्यान केलं असेल.
वेल वी टीच अ मेडिटेशन हियर कॉल्ड मैत्री विकास.
इथे आपण एक ध्यान साधना शिकवतो ज्याला आपण मैत्री विकास म्हणतो.
अँड इन दॅट प्रॅक्टिस वी डिलिबरेटली कल्टिवेट feelings of maitri for ourselves, for a friend, neutral person, enemy.
आणि ह्या साधनेमध्ये विशेष करून जाणीवपूर्वक आपण स्वतःप्रती, आपल्या मित्राप्रती, त्रयस्थ व्यक्तीप्रती आणि शत्रूप्रती मैत्रीचा भाव विकसित करतो.
And then we spread them out throughout the world.
आणि त्या मैत्रीला मग हळूहळू आपण संपूर्ण जगापर्यंत विस्तारित करतो.
So you're consciously creating the karma of maitri.
आणि इथे तुम्ही जाणीवपूर्वक मैत्रीचं कर्म विकसित करता.
You're deliberately spreading maitri.
तुम्ही जाणीवपूर्वक मैत्रीला मैत्रीचा प्रसार करता.
That has a big effect on your own mind.
आणि त्याचा तुमच्या मनावर फार मोठा परिणाम होतो.
The world will look different.
जग तुम्हाला त्यावेळेस वेगळं दिसतं.
It will look brighter.
जग अधिक तेजस्वी दिसतं.
You'll feel sharper, clearer.
तुम्ही अगदी तीक्ष्ण होता, स्पष्ट होता.
You'll have lots of energy.
तुमच्यामध्ये अधिक शक्ती राहते.
This is something you can verify in your experience.
तर तुमच्या अनुभवामध्ये ह्या गोष्टींना तुम्ही तपासून पाहू शकता.
Any scientific hypothesis must be testable in experience.
कुठलाही वैज्ञानिक जो सिद्धांत आहे तो एक प्रकारच्या अशा निरीक्षणाच्या माध्यमातून तपासला जाऊ शकतो.
यु नो यू कॅन से दॅट एव्हरी हेवी लाईट बॉडी फॉल्स टुवर्ड्स अ हेवी वन.
तुम्ही असं म्हणू शकता की कुठली हलकी वस्तू जी आहे ती जड वस्तूकडे आकर्षित होते.
दॅट्स द लॉ ऑफ ग्रॅव्हिटी.
याला आपण गुरुत्वाकर्षणाचा नियम म्हणतो.
वी कॅन टेस्ट दॅट इमिजिएटली.
आणि त्याची परीक्षा आपण करू शकतो.
वी कॅन ड्रॉप समथिंग अँड सी इट्स ट्रू.
कशाला तरी आपण वरून टाकू शकतो आणि बघू शकतो की तसं घडतंय का.
इट्स द सेम विथ कर्म.
आणि हीच गोष्ट कर्माच्या संदर्भात सुद्धा आहे.
इफ यू डेव्हलप मैत्री यू एक्सपिरियन्स अ मोर प्लेझंट माइंड.
जर खरंच तुम्ही मैत्रीचा विकास केला तर तुम्ही अधिक चांगल्या मनाचा अनुभव घेऊ शकता.
यू सी द वर्ल्ड डिफरंटली.
तुम्ही जगाला वेगळ्या पद्धतीने पाहू शकता.
आय कॅन गॅरंटी दिस.
आणि ह्या गोष्टीची बिलकुल खात्री देईल.
आय ऑलवेज से मनी बॅक गॅरंटी.
आम्ही नेहमीच म्हणत असतो की पैसे परत करण्याची खात्री.
आय एम व्हेरी सेफ देअर बिकॉज नन ऑफ यू गिव मी एनी मनी.
अर्थात पैसे देण्याच्या बाबतीत मी सुरक्षित आहे कारण तुमच्यापैकी कोणीच पैसे दिलेले नाही.
बट एनीवे आय एम सेफ बिकॉज इट्स ट्रू.
आणि यासाठी पण मी खरं तर सुरक्षित आहे कारण मी जी गोष्ट बोलतोय ती अगदी खरी आहे.
यू नो पीपल pay so much money to get happiness.
लोक आनंद मिळवण्यासाठी सुख मिळवण्यासाठी खूप पैसे खर्च करतात.
I'm giving it to you for free.
आणि ही गोष्ट मी तुम्हाला मुफ्त देत आहे, फुकट देत आहे.
Develop skillful mental states.
तुम्हाला हे सांगत आहे की विधायक भावनांचा विकास करा.
Deliberately cultivate maitri.
जाणीवपूर्वक मैत्रीचा विकास करा.
You will experience a change in your own mind.
तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मनामध्ये बदल झाल्याचा अनुभव येईल.
You will find yourself opening up.
तुम्ही स्वतःला अधिक खुलं होताना पाहाल.
It's quite something quite strange we often experience with that meditation.
त्या ध्यानाविषयी नेहमीच एक विचित्र गोष्ट आपण अनुभवत असतो.
Because the most difficult part of that meditation is when you take an enemy.
कारण त्या ध्यानाचा सर्वात कठीण भाग जर काय असेल तर शत्रूवर मैत्री करणं.
Somebody who's done you a lot of harm,
असा व्यक्ती ज्याने तुम्हाला फार क्षती पोहोचवलेली आहे.
Somebody is really difficult.
जो तुमच्याशी फार कठीण राहिलेला आहे.
Maybe you don't have anybody like that.
कदाचित तुमच्याकडे अशा प्रकारचं कोणी व्यक्ती नसेल.
But probably you do.
कदाचित असेलही.
It's very, very common that we have somebody who's difficult for us.
तर नेहमी ही गोष्ट स्वाभाविक आहे की कोणीतरी असा असतोच की जो आपल्यासाठी कठीण आहे.
So in our practice we say, may he or she be well, may they be happy, may they be free from suffering.
आणि मग ह्या सरावामध्ये आपण काय करतो तर ती किंवा तो सुखी हो, दुःखापासून मुक्त हो, अशा प्रकारच्या गोष्टी बोलतो.
Even our enemy, we wish them well.
आणि आपला शत्रू जरी असला तरी त्याच्या कल्याणाची गोष्ट आपण इच्छितो.
May they progress.
आपण असा विचार करतो की त्यांचा विकास हो.
We just say that over and over to ourselves.
आणि सातत्याने आपण ही गोष्ट त्यांच्याविषयी बोलतो.
And you can have a very strange experience.
आणि इथे तुम्हाला फार विचित्र असा अनुभव येतो.
Next time you meet the enemy, you may find they're not such an enemy.
आणि पुढच्या वेळी जेव्हा मग तुम्ही शत्रूला भेटता तेव्हा कदाचित तुम्हाला असं वाटेल की आता ते शत्रू सारखे नाहीये.
Sometimes because we think of somebody as an enemy, they become an enemy.
कधी कधी असं होतं की एखाद्याला आपण शत्रू म्हणून पाहिल्याने ते शत्रू होतात.
If you slightly change your attitude to them, they may become your friend.
अगदी थोडा जरी तुमचा त्यांच्या बद्दलचा दृष्टिकोन तुम्ही बदललात तरी ते तुमचे मित्र बनू शकतात.
Sometimes it seems like जादू.
कधी कधी ही गोष्ट जादू सारखी वाटते.
It's not जादू, it's science.
हे काही जादू नाही, हे विज्ञान आहे.
This is the law of karma.
हे कर्माचं नियम आहे.
Our actions change our minds.
आपलं कर्म आपलं मन बदलवतं.
This is the most important thing for us to know.
आणि ही फार महत्वपूर्ण गोष्ट आहे जिला आपण जाणून घेतलं पाहिजे.
यू डेव्हलप स्किलफुल मेंटल स्टेट्स.
तुम्ही कुशल मानसिक अवस्था विकसित करण्याचा प्रयत्न करता.
स्किलफुल इज अ व्हेरी इंटरेस्टिंग वर्ड.
कुशल हा फार रोचक असा शब्द आहे.
इट्स यू कॅन स्पीक ऑफ अ स्किलफुल कार्पेंटर कॅन यू.
हा तर तुम्ही जो सुतार आहे तो फार कौशल्यवाला सुतार आहे अशा स्वरूपात बोलू शकता.
यू नो अ स्किलफुल कार्मर व्हेन ही इज प्लेनिंग अ पीस ऑफ वुड ही हॅज टू गो विथ द ग्रेन.
तर तो जेव्हा लाकूड तासत असतो तेव्हा त्या लाकडाला व्यवस्थित रित्या त्याला तासावं लागतं.
आय डू कार्पेंट्री मायसेल्फ.
तर मी कधी कधी म्हणजे अशा स्वरूपाचं जे तासायचं काम आहे ते मी केलेलं आहे.
अँड इफ यू हॅव अ प्लेन अँड यू गो द रॉंग वे ऑन द वुड, इट जस्ट मेक्स अ मेस.
तर रंध्याच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही तासत असता तेव्हा जर चुकीच्या दिशेने गेलात तुम्ही तर काहीतरी आणखीन ओबडधोबड घडतं.
But if you know how to plane the wood, you can make it very smooth and beautiful.
जर तुम्हाला खरंच माहित असेल की लाकडाला कसं तासायचं तर त्याला अधिक चांगल्या तऱ्हेने तुम्ही आणि सुंदरतेने तासू शकता.
That's skill.
आणि यालाच कौशल्य म्हटलंय.
Well, you can be a skillful carpenter.
तुम्ही चांगले कौशल्यपूर्ण सुतार असू शकता.
You can be a skillful human being.
तुम्ही कौशल्यपूर्ण मनुष्य प्राणी असू शकता.
A human being who knows how to live in a way that brings happiness to self, happiness to others.
तर असा मनुष्य प्राणी ज्याला अगदी कुशलतेने हे माहिती आहे की कशा प्रकारे सुखी जीवन सुख स्वतःसाठी निर्माण करायचं आणि इतरांसाठी सुद्धा निर्माण करायचं.
And your skill is with the law of karma.
आणि तुमचं हे जी कुशलता आहे ती कर्माच्या स्वरूपात असणार आहे, कर्मानुसार असणार आहे.
So all the time our actions of body, speech and mind are recreating our own experience.
प्रत्येक वेळी आपली काया वाचा मनाची जी कृती आहे प्रत्येक वेळी आपल्या मनाची पुनर्निर्मिती करत असते.
As we think we change our experience.
जसा आपण विचार करतो तसा आपला अनुभव जो आहे तो आपण बदलतो.
As we speak, we change our experience.
जसा आपण बोलतो तसा आपला अनुभव आपण बदलतो.
As we act, we change our experience.
जसे आपण कृती करतो तसे आपला अनुभव आपण बदलतो.
You can see this very clearly with speech.
विशेषतः वाचेच्या संदर्भात ही गोष्ट तुम्ही अगदी स्पष्टपणे पाहू शकता.
You know what it's like when people come together.
तुम्हाला माहिती आहे की जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा काय घडतं?
गडबड
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 बडबड
बडबड बडबड. यू कम टुगेदर, यू गॉसिप.
आणि जेव्हा तुम्ही एकत्र येता तेव्हा एकमेकांविषयी बडबड करतात.
यू नो, यू टॉक यशसागर, नॉट अ गुड मॅन.
तर अशा प्रकारे यशसागरांबद्दल तुम्ही निंदा करता की चांगला व्यक्ती नाही.
Look at what he does.
त्याने काय केलं बघा.
When Subhuti says something in English, he says something different in Marathi.
Subhuti जेव्हा इंग्रजी मध्ये काहीतरी बोलतात तेव्हा मराठी मध्ये ते दुसरंच काहीतरी बोलतात.
I think maybe he doesn't like English people.
कदाचित त्यांना इंग्रजी लोक आवडत नसतील.
So we can talk like that, huh?
तर आपण अशा प्रकारे बोलू शकतो.
And we get some satisfaction from it in a strange way.
एका विचित्र पद्धतीने याच्यातून आपल्याला काही समाधान मिळतं.
We feel a bit superior to Yashasagar.
यशसागर पेक्षा कुठेतरी आपण वरचे आहोत असं वाटायला लागतं.
So we push Yashasagar down and we go up.
आणि यशसागरला असं आपण खाली दाबतो आणि स्वतः वर येतो.
But at the same time, look at your mind.
परंतु त्याच वेळेस तुमच्या मनाकडे पहा.
How does your mind feel?
त्यावेळेस तुमच्या मनाला कसं वाटतं?
Well, I have to ask myself. I've just been gossiping about him.
तर आता नुकतीच मी त्यांची निंदा करत होतो तर मला त्यांच्या माझ्या मनाला विचारलं पाहिजे की काय आहे मनात.
How do I feel when I'm talking about him like that?
जेव्हा मी त्यांच्याविषयी असं बोलत होतो तेव्हा मला कसं वाटत होतं?
Well, I think you could say what you feel when you do that is you feel dirty.
आणि जेव्हा असं तुम्ही करता तेव्हा तुम्हाला एक प्रकारे घाण असल्यासारखं वाटतं.
You feel you've muddied your mind.
एक प्रकारे तुम्ही जणू काही तुमच्या मनाला चिखलानं माखता.
You don't usually notice it.
ही गोष्ट आपल्या लक्षात येत नाही त्यावेळी.
But you really do, you make your mind, yes, dirty, as if you cover it in muck.
तुम्ही तुमच्या संपूर्ण शरीराला घाण बनवता जणू काही तुम्ही संपूर्ण चिखल अंगावर घेतलेला याच्यासारखं.
What happens when you use your tongue in another way?
जेव्हा तुम्ही हीच वाचा हीच जीभ दुसऱ्या पद्धतीने वापरता तेव्हा काय होतं?
What a good man Yashasagar is.
यशसागर किती चांगले व्यक्ती आहे.
He's so handsome.
ते फार सुंदर आहेत.
He translates so well.
ते फार चांगलं भाषांतर करतात.
He's so patient with Subhuti when he's teasing him.
आणि जेव्हा सुबुधी त्यांना चिरवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा पण ते बिचारे सहन करण्याचा प्रयत्न करतात.
Even though he's a very responsible man with so much to do, he works with Subhuti like this.
Yes, आणि खूप साऱ्या जबाबदाऱ्या त्यांच्याकडे आहेत असे व्यक्ती असून पण सुबुधींसोबत अशा पद्धतीने ते काम करतात.
But when you speak like that, how do you feel?
आणि जेव्हा अशा प्रकारे तुम्ही कुणाविषयी बोलता तेव्हा तुम्हाला कसं वाटतं?
यू फील ब्राईट.
तुम्हाला अगदी तेजस्वी वाटतं.
यू फील फुल ऑफ एनर्जी.
तुम्ही पूर्णपणे शक्तीने भरल्यासारखं वाटतं.
सो द वे वी स्पीक अफेक्ट्स हाऊ वी फील.
तर ज्या पद्धतीने आपण बोलतो तो जसं आपल्याला वाटतं त्याच्यावरती गोष्ट परिणाम करते.
दिस इज द लॉ ऑफ कर्म.
हाच कर्माचा नियम आहे.
व्हॉट वी डू determines how we feel.
जे काही आपण करतो ती गोष्ट आपल्याला कसं वाटतं या गोष्टीची निश्चिती करते.
Of course, a lot of other things are happening to us.
निश्चितच अनेक साऱ्या गोष्टी आपल्यासोबत घडत असतात.
Well, sickness happens to us.
आपल्याला आजार पण येतं.
Accidents happen.
आपला अपघात होतो.
People, well, they wrong us, they rob us and so on.
बऱ्याचदा लोक आपल्याला लुटतात.
They oppress us, huh?
बऱ्याचदा लोक आपल्याला दाबतात.
We can't stop that necessarily.
गरज नाही की ह्या सगळ्याच गोष्टी आपण थांबवू शकू.
But we can decide how we will respond.
परंतु त्या गोष्टीच्या प्रति आपण कसा प्रतिसाद देतो हे मात्र आपण ठरवू शकतो.
And how we respond determines how we will feel.
आणि कशा प्रकारचा आपण प्रतिसाद देतो त्याच्यावर आपल्याला कसं वाटणार आहे हे अवलंबून असतं.
You know, some people, it's amazing when they suffer, they seem so cheerful.
काही लोकांच्या बाबतीत हे फार रोचक असतं की जरी त्यांना यातना होत असल्या तरी ते फार आनंदी असतात.
Some of you will know my very good friend Dhammachari Subhadra.
तुम्हाला माहिती आहे की माझे फार चांगले मित्र आहेत धम्मचारी सुभद्र.
Subhadra had a very bad bone disease.
त्यांना फार भयंकर असा हाडांचा आजार आहे.
And it meant he's always cracking ribs.
प्रत्येक वेळी त्यांचा जी हाडाची काय म्हणतात पसली आहे ती तुटत असते.
And it's very very painful apparently.
आणि निश्चितच ती गोष्ट त्यांच्यासाठी फार अवघड गोष्ट आहे.
But you'd never know when you met him.
परंतु जेव्हा तुम्ही त्यांना भेटता तेव्हा तुमच्या लक्षात पण येत नाही.
It be an acute pain.
बऱ्याचदा फार वेदना, तीव्र वेदना असतात.
But it be so friendly, so kind, so cheerful.
तरी देखील ते फार मैत्रीपूर्ण असतात, फार दयाळू असतात आणि फार आनंदी असतात.
So even pain we can surmount in that way.
तर या पद्धतीने आपण एक प्रकारे आपल्या वेदनावर सुद्धा कार्य करू शकतो.
Some of our friends in England, some of our Dhammacharis, Dhammacharinis in England are involved in teaching people how to respond positively to pain.
तर आपले काही धम्मचारी इंग्लंडमध्ये धम्मचारिणी लोकांना ह्यासाठी ही गोष्ट शिकवत असतात की वेदनेला कशा प्रकारे प्रतिसाद द्यायचा.
There's one, well, she's from New Zealand, but a Western Dhammacharini called Dhammacharini Vidyamala.
तर त्या न्यूझीलंडच्या आहेत, पश्चिमेकडच्या आहेत, त्यांचं नाव आहे धम्मचारिणी विद्यामाला.
And she broke her back when she was a young girl.
आणि जेव्हा त्या तरुण होत्या तेव्हा जणू काही त्यांची पाठ मोडली.
She was an athlete and she dived into a swimming pool and something happened, she broke her back.
तर त्या फार ऍथलीट सुद्धा व्यायाम करणाऱ्या होत्या आणि त्यांनी अशी जंप मारली आणि त्यांची कंबर जी आहे ती मोडली.
So for 40 years she's been in acute pain.
आणि जवळपास 40 वर्षापासून तीव्र अशा वेदनेमध्ये त्या आहेत.
But through mindfulness, through meditation, she's learned how to handle that pain.
परंतु स्मृतीच्या साधनेच्या माध्यमातून आणि ध्यानाच्या माध्यमातून त्या वेदनेवर कसं काम करायचं हे त्या शिकल्या.
She's one of the most positive people I know.
आणि ज्या लोकांना मी ओळखतो त्यांच्यामध्ये सगळ्यात विधायक अशी ती व्यक्ती आहे.
And she's now teaching the English Health Service how to help people with pain.
आणि इंग्रजी जी आरोग्य सेवा आहे तिला लोकांना अशा प्रकारे वेदने सोबत कसं काम करायचं हे त्यांना ती शिकवत आहे.
So it's the way we respond that matters.
ज्या पद्धतीने आपण प्रतिसाद देतो ते त्याचा खऱ्या अर्थाने अर्थ असतो, ती महत्वाची गोष्ट असते.
We can't stop having pain.
आपण वेदनेना थांबू शकत नाही.
But we can respond to that pain in a positive way.
परंतु त्या वेदनेला आपण विधायक प्रतिसाद देऊ शकतो.
And that will make us feel better.
आणि त्याच्यातून आपल्याला अधिक चांगलं वाटायला लागू शकतं.
We'll even be able to be happy though we're in pain.
जरी आपण वेदनेमध्ये असलो तरी देखील आपण आनंदी असू शकतो.
So it's our karma that determines our experience.
आणि कर्म आहे जे आपला अनुभव निश्चित करत असतं.
This is what we all need to get hold of.
आणि ही अशी गोष्ट आहे की ज्याला आपण खरंच पकडलं पाहिजे.
So how do you do it?
तर मग हे कसं करायचं?
Well, you could say there are two things you need to do.
तुम्ही असं म्हणू शकता की तुम्हाला दोन गोष्टींची यासाठी गरज आहे.
The first thing is,
पहिली गोष्ट,
take full responsibility for yourself.
पहिल्यांदा पहिली गोष्ट आहे की पूर्णपणे स्वतःची जबाबदारी घ्या.
डोंट ब्लेम अदर पीपल फॉर युअर माइंड.
तुमच्या मनासाठी तुम्ही इतरांना दोष देऊ नका.
डोंट गिव्ह अप युअर पॉवर टू अदर्स.
स्वतःची शक्ती जी आहे ती दुसऱ्यांच्या हातात देऊ नका.
टेक युअर पॉवर इन युअर ओन हँड्स.
तुमची स्वतःची शक्ती तुमच्या हातामध्ये घ्या.
वी हॅव सो मेनी वेज ऑफ अवॉइडिंग रिस्पॉन्सिबिलिटी.
आपल्याकडे अशा प्रकारची जबाबदारी नाकारण्यासाठी खूप सारी कारणं आहेत.
आय वॉज टॉकिंग दिस मॉर्निंग टू आवर धम्ममित्रस अबाउट दिस.
आजच्या दुपारी सकाळी मी आमच्या धम्ममित्रांबरोबर ह्या गोष्टीविषयी बोलत होतो.
अँड आय वॉज रिमाइंडिंग हिम ऑफ दॅट मराठी फ्रेज
उशीर झाला.
उशीर झाला.
मी त्या सगळ्यांना ह्या वाक्याची आठवण करून देत होते जो मराठीत आपण म्हणत असतो उशीर झाला.
उशीर झाला. यु नो समबडी विल कम देअर हाफ एन आवर लेट फॉर एन अपॉइंटमेंट.
आणि जे ठरवलेली वेळ होती त्याच्यापेक्षा अर्धा तास कोणीतरी उशिरा येतं.
जस्ट से उशीर झाला.
आणि ते आल्यानंतर एवढंच म्हणतात की उशीर झाला.
व्हॉट्स दॅट मीन?
उशीर झाल्याचा अर्थ काय?
इट मीन्स इट्स नॉट माय फॉल्ट, इट्स लेटनेस इज फॉल्ट.
आता इथे याचा अर्थ आहे की हा काय माझा दोष नाही उशीर झाला, हा उशिराचा दोष आहे.
आय वॉजंट लेट, लेटनेस वॉज लेट.
तर मी काही उशिरा आलेलो नाही, हा उशिरा आलेला आहे.
देयर वॉज नथिंग आय कुड डू.
त्याच्या बाबतीत मी काही करू शकत नाही.
इट वॉज लेटनेस took hold of me and stopped me from coming.
आता हा उशीर आहे ज्याने मला पकडलं आणि त्यांनी मला येण्यापासून थांबवलं.
बट बेसिकली ब्रदर्स अँड सिस्टर्स यू वर लेट.
परंतु बंधू आणि भगिनींना मूलतः तुम्ही उशिरा आलेला.
वी वर लेट.
आपण उशिरा आलेलो.
लेटनेस डिडंट हॅपन ऍक्सिडेंटली.
हा उशीर अचानक आपल्याला अशी घडत नाही.
वी डिडंट मेक द प्रॉपर अरेंजमेंट्स.
खरं तर आपण व्यवस्थित स्वरूपाचे जे नियोजन आहे ते करत नाही.
वी डिडंट कीप कॉन्सन्ट्रेटेड ऑन व्हॉट वी वर ट्राइंग टू डू.
जे काही आपण करत आहोत त्याच्यावर आपण पूर्णपणे एकाग्र राहत नाही.
सो द फर्स्ट थिंग वी नीड टू डू इज टेक रिस्पॉन्सिबिलिटी.
पहिली गोष्ट आपल्याला करायची आहे आणि ती म्हणजे आपल्याला जबाबदारी घ्यायची.
There's another thing I often hear here in India.
आणखीन एक गोष्ट मी सातत्याने भारतामध्ये ऐकत असतो.
They forced me.
ती गोष्ट आहे की त्यांनी माझ्यावर दबाव आणला.
Yes, माझ्यावर
दबाव आणला.
माझ्यावर दबाव आणला. It's a wonderful phrase.
तर किती चांगले वाक्य प्रचार आहे.
It's not my fault.
माझे काही जबाबदार म्हणजे माझी काही चूक नाहीये.
माझ्यावर दबाव आणला. Not my fault at all.
माझा काहीच दोष नाही.
It's their fault.
त्यांचा दोष आहे.
Because they forced me.
कारण त्यांनी दबाव आणला.
Brothers and sisters, are you a stone that can be forced?
बंधू आणि भगिनींनो तुम्ही काय दगड आहात ज्याच्यावर दबाव आणला जाईल?
Are you a block of wood?
तुम्ही काही लाकडाचा ओंड का आहात?
No, you're a human being with your own will.
तुम्ही मनुष्य प्राणी आहात स्वतःच्या इच्छेसहित.
So you just went along with that pressure.
तर तुम्ही काय केलेलं आहे तर त्या दबावासोबत स्वतः गेलेला आहात.
You didn't take responsibility.
तुम्ही स्वतःने जबाबदारी घेतली नाही.
Then there's blaming, isn't there?
त्यानंतर दोषारोपण करणं आहे.
It's their fault.
त्यांचा दोष आहे.
It's their fault, huh?
हा त्यांचा दोष आहे.
Nothing I can do.
मी त्याच्यासाठी काहीच करू शकत नाही.
मी काय करू शकतो हूँ.
मी काय करू शकतो.
मी काय करू शकतो. Yes, I remember now. Not my fault.
माझा काही दोष नाही.
God. देवाचा
दोष आहे माझा नाही.
It's them.
ते आहेत ते.
मी काय करू शकतो.
मी काय करू शकतो.
It's a wonderful phrase.
फारच सुंदर वाक्य प्रचार आहे.
I was helpless. This is another thing people say.
तर मी अगदी असहाय्य होतो.
You know, as if you've got no arms, no legs, you're just wheeled around on a chair.
जणू काही एक प्रकारे तुम्हाला हात नाहीत पाय नाहीत आणि खुर्चीवर तुम्हाला चालवलं जातंय अशा सारखी.
Or like one of those puppets on a string that you can't do anything because they just make you do it.
कारण नाहीतर त्या कळसुत्री भावल्यांसारखं जे स्वतः काहीच करू शकत नाहीत कळसुत्रीनेच त्यांना हलवलं जातं.
मी करू शकतो.
मी काय करू शकतो.
That's what you, with the way we think, the way we speak.
तर या पद्धतीनेच आपण विचार करत असतो या पद्धतीनेच आपण बोलत असतो.
But we are responsible.
आपण खरं तर जबाबदार आहोत.
This is what it is to be a human being.
खरं तर मनुष्य प्राण्यासाठी ही मनुष्य प्राणी म्हणून हीच गोष्ट आहे.
So we take control of our own decisions.
आपण आपल्या निर्णयांचं नियंत्रण करतो त्याचं नियमन करतो.
If we make a mistake, we said I was wrong.
जर आपण चूक केलेली असेल तर आपण म्हणतो की येस मी चुकलेलो आहे.
There's one thing certain in this life, we will make mistakes.
आणि एक गोष्ट ह्या जीवनामध्ये बिलकुल खात्रीशीर आहे आणि ती म्हणजे आपण चुका करू शकतो.
I've got suitcases full of mistakes.
माझ्या स्वतःच्या सुटकेस पूर्णपणे चुकांनी भरलेल्या
आहेत. All through my life, so many mistakes.
संपूर्ण माझ्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या कितीतरी चुका आहेत.
But a mistake is a mistake. You've made it.
चूक ही चूक आहे जी तुम्ही केलेली आहे.
कोई बात नाही. The only problem with mistakes is if you don't learn from them.
चुकांच्या सोबत एकच अडचण आहे ती म्हणजे चुकातून न शिकणं.
If you make a mistake, admit it.
जर तुम्ही चूक केलेली असेल तर तिला स्वीकारा.
Don't hide it.
त्याला लपवू नका.
But we're afraid what people will think.
परंतु आपण भीतो की लोक काय विचार करतील.
We're afraid of being blamed.
आपण विचार दोषासाठी घाबरतो.
Let them think what they want to think.
त्यांना जो काही विचार करायचा आहे त्यांना करू द्या.
They'll think what they want to think anyway.
असं पण त्यांना जे वाटतंय तो विचार करतच राहणार आहेत ते.
Take proper responsibility.
आणि म्हणून योग्य प्रकारची जबाबदारी घ्या.
This is where karma begins.
आणि इथेच कर्माची सुरुवात होते.
When you realize that your own actions of body, speech and mind are your responsibility.
जेव्हा तुम्हाला हे समजतं की तुमच्या काया वाचा मनाची कृती ही तुमची जबाबदारी आहे तिथे कर्माची सुरुवात होते.
When you realize this, you're beginning to practice the dhamma.
जेव्हा तुम्ही ही गोष्ट समजायला सुरुवात करता तेव्हा तुम्ही धम्माचं आचरण करायला सुरुवात करता.
I always think this is what Baba Sahib mainly gave to India.
मला नेहमीच असं वाटतं की हीच मुख्य गोष्ट आहे जी बाबासाहेबांनी भारताला दिली.
In 1956 his followers were the poorest, the most ignorant in India.
1956 मध्ये त्यांचे जे अनुयायी होते ते सगळ्यात गरीब आणि सगळ्यात अज्ञानी लोक होती.
But he didn't say to them, oh you poor people.
त्यांनी त्या लोकांना असं म्हटलं नाही की ओ गरीब बिचारे लोक.
He didn't say, oh you poor sheep, I am your shepherd.
त्यांनी असं म्हटलं नाही की गरीब मेंढरांनो मी तुमचा मेंढपाळ आहे.
That's what we used to get in my religion, my old religion.
तर माझ्या जुन्या धर्मामध्ये हीच गोष्ट आम्हाला मिळते.
You poor things, you poor creatures.
ते म्हणतात की तुम्ही फारच गरीब मनुष्य प्राणी आहात.
No, Baba Sahib said, stand up.
बाबा साहेबांनी सांगितलं की उभे राहा.
टेक रिस्पॉन्सिबिलिटी फॉर योरसेल्फ.
तुमच्या स्वतःसाठी जबाबदारी घ्या.
डोंट लेट अदर पीपल ऑप्रेस यू.
दुसऱ्या लोकांना तुमची प्रताडणा करू देऊ नका.
डोंट ब्लेम देम.
त्यांना दोष देऊ नका.
स्टॉप ब्लेमिंग द ब्राह्मिन्स.
आता ब्राह्मणांना दोष देणं थांबवा.
लेट्स जस्ट नॉट बी ऑप्रेस्ड बाय देम.
आणि त्यांच्या माध्यमातून दबले जाऊ नका.
इफ यू लेट द ब्राह्मिन्स इफ द ब्राह्मिन्स ऑप्रेस यू इट्स बिकॉज यू लेट देम ऑप्रेस यू.
जर खरंच ब्राह्मण तुम्हाला दाबत असतील तर ते तुम्ही आहात, त्याच्यामुळे तुम्ही त्याला दबू देता.
दिस वॉज बाबासाहेब्स मेसेज.
आणि हाच बाबासाहेबांचा संदेश होता.
ही सेड टेक पोझेशन ऑफ युअर ओन कर्म.
त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या कर्माची जबाबदारी घ्या.
यु नो यू रिमेंबर मिस्टर गांधी वॉन्टेड वेल द हायर कास्ट सो कॉल्ड टू सेव्ह द लोअर कास्ट.
तुम्हाला माहिती आहे की गांधींना वाटत होतं की उच्च जातीने खालच्या जातींना वाचवलं पाहिजे.
बाबासाहेब सेड नो वील डू इट.
बाबासाहेबांनी सांगितलं की नाही आम्ही ते करू.
इट्स आवर लाइव्स.
कारण ते आमचं जीवन आहे.
वी विल लीड आवर लाइव्स.
आम्ही आमच्या जीवनाची दिशा ठरवू.
बाबासाहेब सेड टेक रिस्पॉन्सिबिलिटी फॉर युअर लाइफ.
बाबासाहेबांनी सांगितलं की तुमच्या जीवनाची तुम्ही जबाबदारी घ्या.
दिस इज कर्म. दिस इज द बिगिनिंग ऑफ कर्म.
हीच कर्माची सुरुवात आहे.
दिस इज व्हॉट युअर grandparents your parents have done for you.
ani nishitas tumche aajo aajoba je ahe tanni kiwa tumcha palkanni hi goshta tumcha sathi kelili ahe.
You know that old generation who were there in 1956.
tumhala ti pidi atvat asel ji pidi 1956 la tithe hoti.
They were amazing people.
te farat adbhut ashe vyakti hote.
Often they're completely ignorant.
नेहमीच ते फार अज्ञानी असायचे.
ऑफ्टन दे वर व्हेरी व्हेरी पूअर. दे वर इवन बॉन्डेड लेबरर्स.
ते नेहमीच फार गरीब असायचे आणि अगदी मोलमजुरी करणारे ते लोक असायचे.
बट दे लायन्स.
परंतु ते सिंह होते.
मेन अँड वुमेन हू आर लाइक लायन्स.
ते स्त्री आणि पुरुष जणू काही सिंहासारखे होते.
आय हॅव सीन सो मेनी ऑफ देम.
त्यांच्यापैकी खूप लोकांना मी बघितलेलं आहे.
सो सिंपल.
फारच साधे.
बट व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग.
फारच मजबूत.
बिकॉज बाबासाहेब गेव देम दॅट स्ट्रेंथ.
बाबासाहेबांनी ह्याच्यासाठी, कारण बाबासाहेबांनी त्यांना तशा प्रकारची शक्ती दिलेली होती.
ही सेड डोंट ब्लेम अदर्स.
त्यांनी सांगितलं की दुसऱ्यांना दोष देऊ नका.
डोंट से आय एम हेल्पलेस.
असं म्हणू नका की आता मी असहाय्य आहे.
डोंट से
मी काय करू शकतो.
मी काय करू शकतो. ही सेड डोंट से दॅट.
त्यांनी सांगितलं की हे म्हणू नका.
से आय कॅन डू.
असं म्हणा की मी हे करू शकतो.
दिस वॉज द मेसेज दॅट ही गेव.
आणि हाच संदेश बाबासाहेबांनी आपल्याला दिला.
ही गेव दॅट मेसेज बिकॉज ही स्टडीड द सायन्स ऑफ कर्म.
त्यांनी हा तो हे मेसेज यासाठी देऊ शकले कारण त्यांनी कर्माचं जे विज्ञान आहे त्याचा अभ्यास केला.
टू बी अ ह्युमन बिईंग इज टू बी रिस्पॉन्सिबल फॉर युअरसेल्फ.
तर मनुष्य मात्र म्हणून जर आपण असायचं असेल तर आपल्याला स्वतःबद्दल जबाबदारी पूर्ण राहावं लागेल.
टू बी अ ह्युमन बिईंग इज टू मेक युअर ओन डेस्टिनी.
एक मनुष्य मात्र म्हणून एक प्रकारे आपलं जे उद्देश आहे, दिशा आहे, ती आपल्याला ठरवावी लागेल.
दिस इज व्हॉट बाबासाहेब गेव युअर ग्रँडपेरेंट्स.
आणि हीच गोष्ट आपल्या बाबासाहेबांनी आपल्या आजोबा पंजोबांना दिली.
दिस इज व्हॉट्स कम टू यू.
हीच गोष्ट आपल्याकडे आलेली आहे.
दिस इज व्हॉट्स मेड सच अ ह्यूज चेंज इन युअर लाइव्स.
आणि याच गोष्टीमुळे आपल्या जीवनामध्ये एवढा मोठं परिवर्तन झालेलं आहे.
यू नो सो मेनी पीपल गॉट गुड एज्युकेशन.
तुम्हाला माहिती आहे की अनेक लोकांना खूप चांगलं शिक्षण मिळालं.
दे लेड डिसेंट लाइव्स.
फारच चांगल्या प्रकारचं जीवन ते जगतात.
दे ट्राय टू बी ऑनेस्ट इन सोसायटी.
आणि समाजामध्ये ते प्रामाणिकपणे राहण्याचा प्रयत्न करतात.
दे केअर अबाउट सोसायटी.
समाजाबद्दल ते काळजी करतात.
दे मेड समथिंग न्यू ऑफ देमसेल्व्स.
आणि स्वतःला एक प्रकारे नवीन बनवण्याचा, काही ना काही नवीन बनवण्याचा ते प्रयत्न करतात.
दिस इज द स्टार्ट ऑफ कर्म.
आणि हीच कर्माची सुरुवात आहे.
स्टँडिंग अप, टेकिंग कंट्रोल ऑफ युअर ओन लाइफ.
स्वतः उभं राहणं आणि स्वतःच्या जीवनाचं नियंत्रण मिळवणं.
एक्सेप्टिंग रिस्पॉन्सिबिलिटी.
जबाबदारी स्वीकारणं.
नॉट गिव्हिंग दॅट रिस्पॉन्सिबिलिटी टू somebody up there.
तर वर काहीतरी आहे त्याच्याकडे ती जबाबदारी न देणं.
नॉट गिव्हिंग दॅट रिस्पॉन्सिबिलिटी टू somebody in Delhi or in मंत्रालय.
तर अशा कुणालाही दिल्लीमध्ये किंवा मंत्रालयामध्ये आपली जबाबदारी न देणं.
नॉट गिव्हिंग दॅट रिस्पॉन्सिबिलिटी टू सम ऑफिसर.
कुठल्याही अधिकाऱ्याला ती आपली जबाबदारी न देणं.
नॉट गिव्हिंग इट टू युअर हस्बंड. नॉट गिव्हिंग इट टू युअर वाईफ.
तुमच्या पतीला पण ती जबाबदारी न देणं, पत्नीला पण ती जबाबदारी न देणं.
नॉट गिव्हिंग इट टू युअर पेरेंट्स.
तुमच्या पालकांना सुद्धा ती जबाबदारी न देणं.
टेकिंग रिस्पॉन्सिबिलिटी फॉर युअरसेल्फ.
तुमच्या स्वतःसाठी जबाबदारी स्वीकारणं.
दिस इज द बिगिनिंग ऑफ कर्म.
आणि हीच कर्माची सुरुवात आहे.
बट इट्स नॉट द एंड.
परंतु हे अंतिम नाही आहे.
Once you've taken control of your own karma, you can make it go in a more and more skillful direction.
जेव्हा तुम्ही अशा प्रकारे कर्माचं नियंत्रण करता तेव्हा त्याला अधिक कुशल दिशेने तुम्ही घेऊन जाऊ शकता.
By cultivating positive emotion, you can create a better and better life for yourself.
आणि विधायक भावनांचा विकास करून तुम्ही स्वतःसाठी अधिकाधिक चांगले जीवन निर्माण करू शकता.
You deliberately cultivate maitri.
तुम्ही जाणीवपूर्वक मैत्रीचा विकास करता.
You try to behave in a generous way.
तुम्ही अधिक दानशूर पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करता.
Helping other people.
इतरांना मदत करता.
Contributing to society.
समाजामध्ये योगदान देता.
You try to act with mindfulness, with awareness.
तुम्ही स्मृतीने वागण्याचा जागृतीने वागण्याचा प्रयत्न करता.
Try to be intelligent.
तुम्ही अधिक बुद्धिमान राहण्याचा प्रयत्न करता.
Try to see what really is the case.
तुम्ही बघण्याचा प्रयत्न करता की खरंच वस्तुस्थिती काय आहे.
So you develop a more and more skillful mind.
आणि अशा प्रकारे अधिकाधिक कुशल मन विकसित करण्याचा तुम्ही प्रयत्न करता.
And you'll experience those benefits in a different kind of experience.
आणि अशा प्रकारच्या गोष्टीतून तुम्ही वेगवेगळ्या स्वरूपाचा अनुभवू शकता.
I'm sure that every one of you, if you look at your own life, you can see this process at work to some extent.
तर तुम्ही प्रत्येकाने जर आपल्या जीवनाकडे पाहिलं तर अशाच प्रकारची प्रक्रिया काही ना काही अंशी तुम्ही तुमच्या जीवनाच्या बाबतीत पाहू शकता.
If you want to examine it at first hand, I strongly recommend you come on a retreat.
जर ह्या गोष्टीचा अगदी प्रत्यक्ष तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर मी फार मजबूतीने शिफारस करेल की तुम्ही आमच्या शिबिरावर या.
On a retreat, you'll be deliberately cultivating skillful mental states.
कारण शिबिरावर तुम्ही जाणीवपूर्वक अशा प्रकारच्या कुशल मानसिक अवस्थांचा विकास करण्याचा प्रयत्न करता.
At the end of that retreat, you'll feel quite different.
आणि त्या शिबिराच्या शेवटी अगदी तुम्हाला फारच वेगळं वाटेल.
You'll almost be a different person.
जणू काही तुम्ही असा अनुभव घ्याल की तुम्ही स्वतः दुसरे व्यक्ती आहात.
I can guarantee this.
आणि याची मी खात्री देऊ शकेल.
Okay, money back guarantee.
आणि अगदी पैसे परत मिळण्याची गॅरंटी.
If you do the work, you will get the result.
जर तुम्ही काम केलात तर त्याचा परिणाम तुम्हाला मिळेल.
It's as easy as one and one makes two. Two and two makes four.
तर ही गोष्ट अगदी सरळ सरळ सोपी आहे की एक आणि एक दोन आणि दोन दोन चार होतात.
It's as easy as when you drop something, it will fall to the ground.
तर अगदी ही गोष्ट स्वाभाविक आहे की जी गोष्ट वरून टाकाल तुम्ही ती खाली येईल.
You're working with the law of karma to create for yourself skillful mental states.
तर कर्मासोबत तुम्ही यासाठी काम करता जेणेकरून तो तुमच्यासाठी अधिक कुशल मानसिक अवस्था विकसित करेल.
And that will make a new you.
आणि त्याच्यातून तुम्ही नवीन स्वतः निर्माण झालेला असाल.
You will be a different person.
तुम्ही हा वेगळे व्यक्ती निर्माण झालेला असाल.
I think that of myself looking back on my life.
मी ही गोष्ट माझ्या स्वतःच्या साठी अनुभवतो माझ्या मागच्या जीवनाला बघितलं तर.
I still need to work so much on karma.
निश्चितच मला सुद्धा कर्मावर अधिक काम करावं लागतं.
I still make so many mistakes.
आजही मी अनेक चुका करतो.
But I know I'm a different man to the one I was 20 years ago.
परंतु 20 वर्षांपूर्वी मी जसा होतो त्याच्यापेक्षा आज कितीतरी वेगळा मनुष्य आहे.
I'm a better man, a more skillful man.
अधिक चांगला व्यक्ती मी आहे, अधिक कुशल व्यक्ती मी आहे.
I can be more skillful too.
मी अधिक कुशल बनू शकतो.
And I can be a happier, a better man.
अधिक मी आनंद सुखी आणि अधिक चांगला व्यक्ती बनू शकतो.
It's quite simple. Just follow the law of karma. Apply the law of karma.
तर ही गोष्ट अगदी सोपी आहे. काय करायचं आहे तर कर्माचा नियम तिथे लावायचा आहे.
Try to develop these skillful mental states.
ह्या कुशल मानसिक अवस्थांना विकसित करण्याचा प्रयत्न करा.
So that's what we need to do.
आणि हीच गोष्ट आपल्याला करण्याची गरज आहे.
Take responsibility.
जबाबदारी घ्या.
Develop positive mental states.
आणि कुशल मानसिक अवस्थांचा विकास करा.
Karma will do the rest.
आणि बाकीची गोष्ट कर्म आपोआपच करेल.
It's like farming.
जसं ही गोष्ट शेती करण्यासारखी आहे.
You know, you take the seed, you put it in the ground.
तुम्हाला माहिती आहे की तुम्ही बी घेता आणि जमिनीत टाकता.
You put water, you put fertilizer.
आणि तुम्ही पाणी टाकता, खत टाकता.
Then your work is done.
आणि त्यानंतर तुमचं काम संपतं.
It's the sun and the rain and so forth that bring up the seed.
आणि त्यानंतर मग सूर्यप्रकाश पाणी मग हळूहळू त्या बीजाला अंकुरित करतं.
Your actions are like planting the seed.
तुमची जी कृती आहे ती एक प्रकारे बीज रोपण्यासारखी आहे.
Your new mind is like the fruit.
आणि तुमचं नवीन मन त्या बीजाचं फळ असल्यासारखं आहे.
In fact, it's sometimes called karma phala.
आणि याला कधी कधी कर्म फल म्हटलं जातं.
Karma vipaka.
किंवा कर्म विपाक म्हटलं जातं.
युअर ओन एक्सपिरियन्स इज द रिझल्ट ऑफ युअर कर्म.
तुमचा अनुभव तुमच्या कर्माचा परिणाम आहे.
सो दिस इज व्हॉट वी नीड टू डू.
आणि हीच गोष्ट आपल्याला केली पाहिजे.
ऑफ कोर्स वी हॅव द प्रीसेप्ट्स एज अ गाईड टू व्हॉट वी नीड टू डू.
आपल्याला काय केलं पाहिजे याचं मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे शील आहे.
द प्रीसेप्ट्स आर अ डिस्क्रिप्शन ऑफ अ स्किलफुल लाईफ.
तर एक कुशल जीवन कसं असू शकतं त्याचं शील हे एक वर्णन आहे.
Somebody who is acting skillfully will naturally follow the precepts.
जो खरंच कुशलतेने स्वाभाविकपणे कुशलतेने आचरण करतो तो स्वाभाविकपणे शीलांचं आचरण करतो.
If you don't harm living beings, you'll be happier.
जर मनुष्य प्राण्यांना तुम्ही इजा पोहोचवली नाही तर निश्चित तुम्ही सुखी होता.
You'll experience a better mind.
तुम्ही अधिक चांगल्या मनाचा अनुभव घेता.
If you act with maitri, you'll experience a better mind.
जर तुम्ही मैत्रीपूर्ण वागला तर तुम्ही चांगल्या मनाचा अनुभव घेता.
If you don't take what is not given to you,
जी गोष्ट तुम्हाला दिली गेलेली नाही ती जर तुम्ही घेतली नाही तर
you'll experience greater happiness, greater fulfillment.
तिथे तुम्हाला अधिक चांगला आनंद आणि अधिक चांगलं समाधान तुम्ही अनुभवू शकता.
If you're generous, you'll experience a lot of satisfaction.
जर तुम्ही दानी असाल तर तुम्ही खूप समाधान अनुभवू शकता.
It's strange, isn't it, when you give, well, you're losing something in a way.
खरं तर ही विचित्र गोष्ट आहे, कारण देता जेव्हा तुम्ही काहीतरी देता तेव्हा तुम्ही काहीतरी गमवत असता.
But actually you gain far more than you lose.
तर जे गमवता त्याच्यापेक्षा तुम्हाला कितीतरी जास्तीची गोष्ट मिळत असते.
You lose a few paisa.
कदाचित काही पैसे तुम्ही गमावता.
But you gain a lot of happiness, a lot of satisfaction.
परंतु त्यातून तुम्हाला खूप सारा आनंद आणि खूप सारा समाधान मिळतं.
This is simply science.
आणि हे अगदी साधं विज्ञान आहे.
If you refrain from sexual misconduct, well, you won't be unhappy.
लैंगिक दुराचारापासून जर निश्चित तुम्ही दूर राहत असाल तर तुम्ही आनंदी असता.
If you're contented, well, contentment is a happy state.
आणि जर तुम्ही संतुष्ट असाल तर निश्चित संतुष्टी ही आनंदाची अवस्था आहे.
If you don't lie, you won't suffer.
जर तुम्ही खोटं बोलला नाही तर तुम्हाला दुःख होणार नाही.
If you speak truthfully, you'll experience happiness.
जर तुम्ही सत्य बोलला तर निश्चित तुम्ही आनंदाचा अनुभव घ्याल.
If you don't drink and take drugs, well, you'll experience clarity of mind. You'll experience clarity of mind.
You don't take.
If you don't take, no, not if you do.
तर जर तुम्ही मादक द्रव्याचं सेवन केलं नाही तर निश्चितच तुम्हाला स्पष्ट मनाचा अनुभव येईल.
I wonder why he made that mistake. And if we develop a mindfulness, we'll experience a lot of satisfaction, a lot of happiness.
आणि अशा प्रकारच्या स्मृतीचा जर तुम्ही विकास केला तर निश्चितच फार समाधानी फार सुख तुम्ही अनुभवू शकता.
The precepts are not rules, they're not commandments given by God.
तर हे जे शील आहे ते कुठल्याही प्रकारचे नियम नाहीत किंवा कुठल्याही प्रकारचे आदेश नाहीत जे देवाने दिलेले आहे.
When I was a child, we had to learn the 10 commandments given by God.
जेव्हा मी लहान होतो तेव्हा देवाने दिलेले हे 10 जे आदेश आहेत त्यांचा आम्ही अभ्यास करायचो.
द फर्स्ट वन इज थाउ शॉल्ट नॉट किल.
आणि पहिलं होतं की त्यांना आपण मारू नये.
बिकॉज इफ यू किल, गॉड विल बी अँग्री विथ यू.
कारण जर तुम्ही मारलं तर मग देव तुमच्यावर रागवेल.
बट इन बुद्धिझम इज नॉट लाईक दॅट.
तर बौद्ध धर्मामध्ये ही गोष्ट अशी असत नाही.
वी डोंट टेक लाईफ, वी डोंट हार्म लिव्हिंग बीइंग्स बिकॉज दॅट इज बेटर फॉर अस, बेटर फॉर देम.
आपण लोकांचा जीव घेत नाही किंवा मनुष्य प्राण्यांना आपण इजा पोहोचत नाही कारण ती गोष्ट आपल्यासाठी चांगली आहे आणि त्यांच्यासाठी सुद्धा चांगली आहे.
कम्प्लीटली रिझनेबल, इट्स कम्प्लीटली सायंटिफिक, यू कुड से.
आणि ही गोष्ट अगदी स्वाभाविक आहे आणि अगदी शास्त्रीय दृष्ट्या सुद्धा योग्य आहे.
वी कॅन सी द रिझल्ट्स.
आणि त्याचा परिणाम आपण पाहू शकतो.
बाबासाहेब सेड दिस, डिडंट ही, दॅट इन मोस्ट रिलीजन्स एथिक्स इज अबाउट your relationship with God.
Baba Saheban ni goshta sangnyacha prayatna kelela ahe ki jastit jast dharma madhe shil mhanje tumcha devashi kai tari sambandh.
But in Buddhism it's about your relationship with other human beings.
Parantu buddharma madhe shilacha artha dusrya manushya pranyashi sambandh asa hoto.
It's about your own experience.
Ani to tumcha jo anubhav ahe tyachyashi sambandhit ahe.
The precepts are simply guidelines for a good life.
चांगल्या जीवनासाठी शील हे एक प्रकारचं मार्गदर्शक तत्व आहे.
They simply teach you how to use karma.
ते तुम्हाला हे शिकवतात की कर्माचा वापर कसा करायचा.
They teach you how to work with karma niyam.
आणि कर्म नियमासोबत कसं काम करायचं ही गोष्ट ते शिकवतात.
And they will give you a very good result in your own life.
आणि तुमच्या स्वतःच्या जीवनामध्ये त्याचा खूप चांगला परिणाम ते देतात.
Guaranteed.
अगदी याची खात्री आहे.
Money back guarantee.
पैसे परत मिळण्याची गॅरंटी आहे.
इफ यू डजंट वर्क, you can come and sue me.
Yes. आणि जर ह्याने काम झालं नाही तर तुम्ही माझ्याकडे येऊ शकता आणि मला जरा धारेवर धरू शकता.
Of course it's complicated, but overall that's the what happens.
अर्थात ही गोष्ट थोडी गुंतागुंतीची आहे, परंतु सर्वसाधारण अर्थाने हे असंच घडतं.
If you act generally in a skillful way, you will feel satisfied, you'll feel happy.
सर्वसाधारण अर्थाने जर तुम्ही खरंच कुशल मानसिक अवस्थेने वागलात तर तुम्हाला अधिक आनंदी आणि समाधानी वाटतं.
The Buddha described what happens.
बुद्ध याचं वर्णन करतात की नेमकं काय घडतं.
Well, first of all, you experience a lot of suffering in life.
खरं तर आपण आपल्या जीवनामध्ये खूप सारं दुःख अनुभवतो.
And then you think, well, how is this suffering coming about?
आणि मग तुम्ही विचार करता की हे दुःख कुठून येत आहे.
And you hear what the Buddha has to say about karma.
आणि मग तुम्ही बघण्याचा प्रयत्न करता की बुद्धाला कर्माविषयी काय सांगायचं आहे.
You hear what the Buddha has to say about life.
आणि जीवनाविषयी बुद्ध काय सांगतात ते तुम्ही ऐकता.
And you feel a lot of faith in that.
आणि मग तुम्ही त्यांच्याविषयी तुमच्या मनामध्ये फार श्रद्धा निर्माण होते.
You feel confidence in the Buddha's words.
आणि बुद्धाच्या शब्दामध्ये तुम्हाला फार विश्वास वाटतो.
So you apply the Buddha's teachings.
आणि मग तुम्ही बुद्धाची जी शिकवण आहे तिला तुम्हाला लागू करण्याचा प्रयत्न करता.
Especially you apply the precepts.
विशेषतः तुम्ही शील लागू करता.
And you experience pramodya.
आणि त्याच्यातून तुम्ही प्रमोदाचा आनंद घेता. प्रमोदाचा अनुभव करता.
यू एक्सपिरियन्स अ लॉट ऑफ जॉय.
तिथे तुम्ही फार आनंद अनुभव करता.
बिकॉज यू आर लिव्हिंग अ गुड लाईफ.
कारण तुम्ही चांगलं जीवन जगता.
यू आर एट पीस विथ युअरसेल्फ.
तुम्ही स्वतःमध्ये जणू काही शांत असता.
यू आर इन्क्रीसिंगली एट पीस विथ पीपल अराउंड यू.
आणि जे अवतीभोवती लोक आहेत तुम्ही त्यांच्यासोबत अगदी शांतीने असता.
समटाइम्स इट्स डिस्क्राइब्ड एज फ्रीडम फ्रॉम गिल्ट.
कधी कधी याला असं म्हटलं जातं की तुमच्या अपराधीपणापासून मुक्तता.
यू नो दॅट यू आर नॉट हार्मिंग एनीबॉडी.
तुम्हाला हे माहित असतं की तुम्ही कुणालाही त्रास देत नाहीये.
यू नो यू आर नॉट हार्मिंग युअरसेल्फ.
तुम्ही स्वतःला त्रास देत नाहीये.
सो यू फील व्हेरी रिलॅक्स्ड, यू फील व्हेरी कॉन्फिडंट.
आणि त्यामुळे तुम्हाला अगदी आरामशीर वाटतं आणि पूर्ण आत्मविश्वास पूर्ण वाटतं.
व्हेन यू एक्सपिरियन्स दॅट यू बिगिन टू एक्सपिरियन्स अ लॉट ऑफ एनर्जी अराइजिंग विदइन यू.
जेव्हा अशा प्रकारचा अनुभव घ्यायला तुम्ही सुरुवात करता तेव्हा तुम्हाला अनुभव येतो की खूप सारी शक्ती तुमच्यामध्ये प्रवाहित झालेली आहे.
यू नो यू फील मोर अँड मोर लाईक अ यंग लॅम इन द फील्ड.
तर अगदी ते जे कोकरू असतं त्या कोकरू सारखं जसं ते शेतीमध्ये उड्या मारत असतं तसं
the lambs jump and leap about the place.
तर सगळीकडे ते उड्या मारत असं टुणुक टुणुक फिरत असतं तशासारखा तुम्ही अनुभव करता.
As your energy is released, you feel so full of energy.
जशी शक्ती तुमची प्रवाहित होते मोकळी होते तसं तुम्हाला अधिक शक्तिशाली झाल्यासारखं वाटतं.
यू फील यू नो मोर कॉन्फ्लिक्ट इन युअर लाईफ.
तुमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा संघर्ष असत नाही.
You're living a good life.
तुम्ही स्वतः चांगलं जीवन जगत असता.
You're not in conflict with yourself.
तुम्ही स्वतःमध्ये स्वतःशी संघर्षात असत नाही.
Energy is free, energy is spare.
संपूर्ण शक्ती जी आहे ती मुक्त झालेली असते, ती उपलब्ध असते.
You can work and work and work.
तुम्ही अधिक काम आणि काम आणि काम करू शकता.
I was thinking of Dhammachari Bodhisen.
मी धम्मचारी बोधिसेनांचा विचार करत होतो.
I don't know when Bodhisen sleeps.
तर मला माहित नाही की बोधिसेन कधी झोपतात.
He's always out spreading the dhamma.
प्रत्येक वेळी ते बाहेर असतात धम्माचा.
Everywhere he goes, so cheerful, so happy, spreading the dhamma.
जिथे कुठे जातात ते फार आनंदी असतात, फार सुखी असतात आणि धम्माचा प्रचार करत असतात.
So many of my friends who practice the dhamma are like that.
माझे कितीतरी मित्र जे धम्माचं आचरण करतात बिलकुल त्यांच्यासारखे आहेत.
Well, even our teacher, Urgen Sangrakshit.
आमचे गुरु उर्गेन संरक्षित सुद्धा तसे आहेत.
He's 86 years old.
ते आता 86 वर्षाचे आहे.
And his body is, well, it's a very old body.
आता त्यांचं शरीर फार म्हातारं शरीर आहे.
He can't see properly.
ते चांगल्या पद्धतीने बघू शकत नाहीत.
But still, even though his body is weak, his mind is full of energy.
जरी त्यांचं शरीर अशक्त असलं तरी देखील त्यांचं मन जे आहे पूर्ण शक्तीने भरलेलं आहे.
When you see him, you feel as if you're with, I don't know, a 16-year-old man.
जेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत असतात असा अनुभव येतो की जणू काही तुम्ही 16 वर्षाच्या माणसासोबत आहात.
So much energy, so sharp, so clear.
अगदी शक्तिशाली, खूप तीक्ष्ण आणि फार स्पष्ट आहेत.
So this comes from working with karma.
आणि ही गोष्ट कशामुळे निर्माण होते तर कर्मावर काम केल्याने निर्माण होते.
All this energy, preeti, arises within you.
ही सगळी शक्ती प्रीती तुमच्यामध्ये निर्माण होते.
But eventually that priti is fully absorbed. All your energies are completely integrated. You feel very calm, very clear.
Yes,
Sangharakshita is very like that. Urgi and Sangharakshita are very, very like that. Very, very calm, very, very peaceful. Prashabdi, this is.
He prashabdi chi avastha ahe.
This calming down of the energy so they're fully integrated.
Ek prakare sagli shakti ji ahe ti shant zaleli ahe jene karun te purna ekrup hotil.
But that's not the end.
Parantu itheach samapti nahi hai.
As you work more and more with karma, you experience sukha.
जसं अधिकाधिक तुम्ही कर्मासोबत काम करता तसं तुम्ही सुखाचा अनुभव घेता.
This is not just ordinary happiness.
हा सर्वसाधारण हे सुख नाहीये.
Usually our happiness is dependent on external circumstances.
सर्वसाधारणपणे आपलं जे सुख आहे ते बाहेरील परिस्थितीवर अवलंबून असतं.
We get that new television.
आपल्याकडे घरी नवीन टीव्ही येतो.
It's bigger than the last one.
तर मागच्या टीव्ही पेक्षा हा जरा मोठा असतो.
And it's bigger than the one the Kambles have living next door.
आणि त्या कांबळेकडे आहे त्याच्यापेक्षा हा मोठा आहे.
Huh? We feel so happy.
आणि आपल्याला फार आनंदी वाटतं.
But our happiness is dependent on that television.
परंतु आपला आनंद त्या टीव्हीवर अवलंबून आहे.
But with sukha in this stage, it doesn't matter what's happening.
तर ह्या अवस्थेमधलं जे सुख आहे त्याला बाहेर काय घडतंय याने काही फरक पडत नाही.
Television comes, television goes. Sukha is still there.
Television ala kay and gela kay sukh titat asta.
The Kambles get an even bigger television. Koi baat nahi.
कांबळे कडे जरी मोठा टीव्ही आला त्याच्यापेक्षा तरी कोई बात नाही.
You still completely happy.
तुम्ही आताही तेवढेच आनंदी असता.
Happiness is something you are.
सुख अशी गोष्ट आहे की जी तुम्ही स्वतः असता.
इट्स नॉट डिपेंडेंट ऑन एनीथिंग आउटसाइड यू.
तुमच्यापेक्षा बाहेरची गोष्ट आहे त्याच्यावर ते अवलंबून असत नाही.
बट दॅट्स नॉट द एंड.
परंतु हेच काही समाप्ती नाही.
द नेक्स्ट स्टेज इज समाधी.
पुढची अवस्था आहे समाधीची अवस्था.
यू आर जस्ट कम्प्लीटली इंटिग्रेटेड, कम्प्लीटली कॉन्सन्ट्रेटेड.
तुम्ही पूर्णपणे एकरूप असता, पूर्णपणे एकाग्र झालेला असता.
फुली अवेअर ऑल द टाइम.
प्रत्येक वेळी तुम्ही पूर्ण जागृत असता.
When you sit down and close your eyes, your mind immediately becomes absorbed.
जेव्हा तुम्ही बसता खाली आणि डोळे बंद करता लगेच तुमचं मन एक प्रकारे पूर्णपणे त्या गोष्टीमध्ये सम्मिलित होतं.
You experience the deepest happiness.
आणि तिथे तुम्ही अगदी सखोल जो आनंद आहे त्याचा अनुभव घेता.
You feel very, very free.
तुम्ही स्वतःला फार मुक्त अनुभव करता.
व्हेरी मच इन ट्यून विथ एव्हरीथिंग अराउंड यू.
आणि तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या गोष्टींशी जणू काही तुम्ही बिलकुल जुळलेला आहात असा अनुभव करता.
नथिंग कॅन बॉदर यू, नथिंग कॅन डिस्टर्ब यू.
कुठलीही गोष्ट एक प्रकारे तुम्हाला विचलित करू शकत नाही.
यू फील द ब्युटी ऑफ थिंग्स.
प्रत्येक गोष्टीची जी सुंदरता आहे तिचा तुम्ही अनुभव करू शकता.
यू फील द जॉय ऑफ थिंग्स.
गोष्टींचा जो आनंद आहे तो तुम्ही अनुभव करू शकता.
दॅट इज विथ यू ऑल द टाइम.
आणि ही गोष्ट सातत्याने तुमच्या सोबत असते.
सो दिस इज वेअर कर्म takes us to.
आणि ही ती गोष्ट आहे जिथपर्यंत कर्म आपल्याला घेऊन येतं.
But it's not the end.
परंतु इथेच समाप्ती नाही.
There's something beyond this.
याच्या पुढेही काहीतरी आहे.
Beyond this is the dharma niyama, dhamma niyama.
परंतु याच्या पलीकडे धम्म नियम आहे.
And the dhamma niyama leads us to buddhahood.
आणि हा धम्म नियम आहे जो आपल्याला बुद्धत्वाकडे घेऊन जातो.
But that, as they say, is another story.
असं असं ते म्हणतात की हा नियम आपल्याला बुद्धत्वाकडे घेऊन जातो. ती काय कथा आहे ती वेगळी आहे.
दॅट स्टोरी इज कंटिन्यूड टुमॉरो नाईट.
आणि ती कथा उद्या चालू राहील.
वी सी व्हॉट हॅपन्स व्हेन यू गेट टू समाधी.
आणि आपण आतापर्यंत बघितलं की समाधीपर्यंत येईपर्यंत काय घडतं.
वी सी व्हॉट गोज बियॉन्ड इट.
आणि उद्या आपण पाहणार आहोत की याच्या पलीकडे काय जातं.
वी वर ऑलरेडी क्वाइट हाय.
आता अगोदरच आपण फार वरपर्यंत आलेलो आहोत.
लेट्स कम बॅक हिअर अँड नाव.
आता पुन्हा आपण इथे आणि आताच्या अवस्थेत येऊया.
वी आर प्रॉब्ली नॉट एक्सपिरियन्सिंग समाधी. आय डोंट नो.
कदाचित आपण समाधीचा अनुभव तेवढा घेत नसू.
बट वी कॅन टेक रिस्पॉन्सिबिलिटी फॉर आवर सेल्व्स.
परंतु आपण आपल्या स्वतःची जबाबदारी घेऊ शकतो.
वी कॅन वर्क विथ कर्म.
आपण कर्मासोबत काम करू शकतो.
वी कॅन यूज द लॉ ऑफ कर्म.
आपण कर्माच्या नियमाचा वापर करू शकतो.
टेक कंट्रोल ऑफ आवर ओन ऍक्शन.
आपल्या कृतीची स्वतः जबाबदारी घ्या.
and we can develop skillful mental states.
आणि एक प्रकारे आपण आपल्या कुशल मानसिक अवस्थांचा विकास करू शकतो.
And we will experience the results under the law of karma.
आणि याचा कर्म नियमाच्या अंतर्गत आपण परिणाम अनुभवू शकतो.
You can start that now.
त्या गोष्टीची सुरुवात तुम्ही आता करू शकता.
You don't have to wait.
तुम्हाला त्याची वाट बघण्याची गरज नाही.
Whatever you are doing, practice skillful karma now.
जे काही तुम्ही करत असाल तर तिथे तुम्ही कुशल कर्मांचं आताच आचरण करा.
Whatever you are doing from here on, practice skillful karma.
आणि इथून पुढे जे काही तुम्ही कराल त्याच्यामध्ये तुम्ही कुशल कर्मांचा आचरण कराल.
And watch the results in your own mind.
आणि त्याचा तुमच्या मनावर काय परिणाम होतो याचं निरीक्षण करा.
Apply the science of human fulfillment.
आणि मानवी समाधानाचं संतुष्टीचं जे काही विज्ञान आहे त्याला तुम्ही वापरण्याचा प्रयत्न करा.
And I guarantee you, money back, that you will experience the benefits.
आणि याच्यामध्ये अगदी पैसे परत मिळण्याच्या गॅरंटी सहित सांगतो की तुम्हाला याचा अनुभव येऊ शकेल.
So brothers and sisters, this is a very important topic indeed.
बंधू आणि भगिनींनो हा फार महत्त्वपूर्ण विषय आहे.
And I hope that you've taken it in very deeply.
आणि आशा आहे की या विषयाला खरच तुम्ही स्वतःमध्ये चांगल्या तऱ्हेने समजून घेतलं असेल.
This is what Baba Saheb gave back to India.
हीच ती गोष्ट आहे बाबासाहेबांनी पुन्हा भारताला दिली.
So much nonsense is talked about karma.
कितीतरी मूर्खपणाच्या गोष्टी कर्माला धरून बोलल्या जातात.
But a Dhamma karma is quite simple.
परंतु बुद्धधर्मामध्ये कर्म अगदी साधी अशी गोष्ट आहे, सोपी गोष्ट आहे.
बाबासाहेब brought back to India this science of the mind.
आणि बाबासाहेबांनी भारतामध्ये पुन्हा हे मनाचं जे विज्ञान आहे ते परत आणलं.
So brothers and sisters, all we have to do is apply that science.
बंधू आणि भगिनींनो आपल्याला काय करायचं आहे तर ह्या विज्ञानाला आपल्यासाठी वापरायचं आहे.
नमो बुद्धाय. जय भीम.